नंद नंदन वृष भानु दुलारी श्री नंद नंदन वृष भानु दुलारी भानु दुलारी राधे वृष भानु दुलारी नंदगांव धाम की यशोदा माई की नंद महाराज की श्री कृष्ण बलराम की जय जय श्री राधे श्याम बोला जय जय श्री राधे श्याम जय जय श्री राधे श्याम वृंदावन धाम की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद आणि गुरुदेव यांच्या परम कृपेने आपण आज ह्या सुंदर दिवशी नंदगाव मध्ये आलेलो आहोत। नंदगाव वृंदावन पौराणिक वृंदावन जे आहे त्याचा भाग आहे, म्हणजे आजचं जे वृंदावन आहे भौगोलिक वृंदावन पिनकोड 281121 जो आहे तो इकडून 50 किलोमीटर दूर आहे। पण जे पौराणिक वृंदावनाचं वर्णन आहे त्या पौराणिक वृंदावनामध्ये आजचं वृंदावन इकडून रस्ता जो निघतो नंदगावपर्यंत बरसानापर्यंत जावडपर्यंत हा सर्व विभाग जो आहे तो वृंदावनामध्ये येतो। म्हणजे याचा अर्थ असा होतो की गोवर्धन यमुना आजचं वृंदावन नंदगाव बरसाना आणि जावट या सर्व गोष्टी वृंदावनामध्ये येतात। तर पौराणिक दृष्टीने तुम्ही वृंदावनमध्येच आहात पण त्यामध्ये नंदगाव सम्मिलित आहे। परंतु त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे जसं आपण काल बोललो की नंदगाव बरसाना जावट हे त्यातला त्यात आणखीन विशेष भाग आहे। ज्या ठिकाणी भगवंत आपली खूप अंतरंग लीला करतात प्रायव्हेट कॉन्फिडेन्शियल रहस्यमय लीला करतात आणि त्या ठिकाणी राक्षस प्रवेश करत नाही बाबा वही बैठ जाओ वही बैठ जाओ अभी आप इधर मत आओ इधर उधर जगह बनाओ बैठ जाओ ते तुमचं काम आहे हे बघायचं आम्ही डिस्टर्ब करून बघायचं मध्ये मध्ये। तर काय सांगत होतो तर भगवंत आपली निवडक लीला या भागात करतात म्हणून या भागामध्ये राक्षसांना प्रवेश नाही। तर वृंदावन सॉरी विश्वनाथ चक्रवर्ती पाद महाराज जे आपले आहेत संप्रदायाचे एक क्रांतिकारी आचार्य आहेत रसिक आचार्य त्यांनी आपल्या त्यांनी ना एक अष्टक लिहिलं आहे नंदीश्वराष्टकम नंदीश्वर अष्टकम त्यात ते म्हणतात तुम्हाला म्हणणार का माझ्याबरोबर यत सौभगम भगवताम धरणी भृतापी यत सौभगम भगवता धरणी भृतापी न प्राप्यते सुरगिरिः सहि को वराकः नन्दः स्वयं वसति यत्र सुपुत्रदारो नन्दीश्वरः सः मंद मंद मुदम दधातु, मंद मंद मुदम दधातु। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की हे नंदगाव मध्ये स्वतः शंकर भगवान पर्वत बनून राहिलेले आहेत, तर ते त्याला म्हणतात नंदीश्वर, म्हणजे नंदीश्वर महादेव पण तिकडे वेगळे विराजमान आहेत आणि त्या पर्वताला पण नाव आहे नंदीश्वर महादेव, नंदीश्वर पर्वत। तर ते काय म्हणतात, एकदम लक्षपूर्वक आहे का की हे जे नंदीश्वर ठिकाण आहे पर्वतमय, ते गोवर्धनापेक्षाही अधिक गौरवशाली आहे। का? तर नंद हा स्वयं वसती यत्र सुपुत्र दारो, आपल्या पुत्रांसकट नंद महाराज कुटुंबासकट इथे निवास करतात आणि त्यांची चरणधुली नित्य नियमाने शंकर भगवंताला प्राप्त होत असते नंदीश्वराला आणि गोवर्धनाला। किंवा कधी कधी जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आज आपण जाऊ गौचरण करण्याकरता गोवर्धनामध्ये, तेव्हा त्यांना तिथे मिळणार, म्हणजे खूप वेळा मिळाली आहे, परंतु नित्य नित्य नियमाने न चुकता तिकडेच निवास असल्यामुळे कायमची नंद भगवान, नंद महाराज, कृष्ण बलराम भगवान यांची चरण धुली त्यांना प्राप्त होत असते। म्हणून ते काय म्हणतात की गोवर्धनापेक्षाही नंदेश्वर हे जास्त भाग्यवान आहे। आधी पद्मपुराणामध्ये आणखीन एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी प्रार्थना केली आहे भगवंताला, त्यांनी पण तपस्या केली आहे तिथे निवास प्राप्त करण्याकरता। तिथे काय म्हणतात, यत्राहं पर्वते भूय बलकृष्ण सुते नमः, भूय बलकृष्ण सुते नमः, नंद धातृ समेतस्त्वम्, नंद धातृ समेतस्त्वम् ममो परी विराजते। शंकर भगवान म्हणतायत की इथे मी पर्वत मला बनायची इच्छा आहे तुमच्या करता, का तर तुम्ही आणि बलराम आणि कृष्ण यांनी ममो परी विराजते माझ्यावर निवास करावा, मला तुमच्या चरणांची धूळ नियमित प्राप्त करून द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे। शंकर भगवान खूप अद्भुत आहेत। हा, आपण सर्वजण शंकर भगवंतांना कधी कधी देवता मानतो, महादेव मानतो, परंतु ना या सगळ्या देवतांचे दोन जीवनाचे दोन प्रकार आहेत, त्यांचे दोन अंग आहेत जीवनाचे, एक प्रायव्हेट अंग आणि एक पब्लिक अंग। पब्लिक अंग मी कसा, अरे चांगली बायको दे रे, चांगले नवरा दे रे, हे दे रे, ते दे रे, नाचायला शिकव चांगलं, नृत्यकला देऊ दे, अशी जी कामं आहेत ती पब्लिक अंग आहे। ते जे लोक स्वार्थी असतात, भौतिकतावादी असतात, ते त्यांच्याकडे प्राप्ती करण्याकरता म्हणून जातात, त्यांच्याकडे निवेदन घेऊन अप्लिकेशन घेऊन जातात आणि त्यांची ते इच्छा पूर्ण करायची शक्ती त्यांना दिलेली आहे भगवंतांनी, ते पूर्ण करतात सुद्धा नियमाप्रमाणे, त्यांच्या नियमात बसलं तर थासतो, नाही बसलं तर हरी देवी। परंतु त्या सगळ्या देवतांचं एक वैयक्तिक अंग आहे, प्रायव्हेट पार्ट ऑफ देअर लाईफ, ते काय आहे, तर ते वैष्णव आहे, परम वैष्णव, वैष्णवानाम यथा शंभू, ते स्वतः परम वैष्णव आहेत। हेच नाही, सगळ्या देवतांचं असं प्रायव्हेट आहे, गणपतीचं आहे, भवानी देवीचं आहे, सगळ्यांचं एक वैयक्तिक आपलं जीवन आहे, प्रायव्हेट लाईफ। म्हणजे मी कसं, हॉस्पिटलमध्ये मी डायरेक्टर आहे पण घरी मी डायरेक्टर नाही, दुसरं डायरेक्टर आहे घरामध्ये, है ना, मी पती आहे, पुत्र आहे, वडील आहे, भरपूर माझ्या नाती आहेत त्याच्यामध्ये, पण डायरेक्टर नाही हे निश्चित, तर ते माझं वैयक्तिक अंग आहे। हां, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या डोक्यावर कोणी बसू शकेल कोणी येऊन, पण माझ्या घरी माझं मूल डोक्यावर बसू शकतं, माझ्या माझं प्रायव्हेट जीवन आहे, है ना, माझं व्यक्तिगत जीवन आहे ते। तसं यांचं व्यक्तिगत जीवन काय आहे, ते भगवंताचे भक्त आहेत, ते इथे कुठचंही महादेवगिरी दाखवत नाही, इथे येऊन ते ध्यानच का गोष्ट, इथे येऊन ते कुठचीही महादेवगिरी दाखवत नाहीत, ते फक्त एक नम्र नम्र आणि अतिनम्र भगवंताचे भक्त म्हणून इथे येतात। इतकंच काय की जेव्हा मी काल बोललो होतो ना तिकडे, ते मिरवणूक निघते इकडं नवमीच्या दिवशी, तिथे देवता लोक भाग घेतात, त्यात पण ते आपलं अस्तित्व लपवतात, जेवढं लपवता येईल तेवढं, पण पाच तोंड लपू शकत नाहीत, म्हणून मग ते त्या पाच तोंडांची ती मुलं आहेत ना, ते मस्करी करतात त्यांची, म्हणजे थट्टा उडवतात, तरी पण त्यांना काही फरक नाही पडत, असं लगेच आहे तिसूट घेऊन लगेच क्या समझते हो, महादेव हूँ मैं। लोग मेरे कहते हैं, लोग मेरी सौगंध लेते हैं, महादेव की सौगंध, वो है महादेव मैं, ऐसा नहीं बोलते। दिस अ प्राइवेट लाइफ, अतिशय उत्कृष्ट सांगण गोष्ट आता। तर असं महादेव असून सुद्धा, जगभर इतका सन्मान असून सुद्धा, इथे येऊन तपस्या करतात, भगवंताची विनवणी करतात आणि स्वतः दगड बनतात। दगड बनणं म्हणजे खूप कठीण हो, थोडं सोपं काम नाही, बोलणं सोपं असतं इथे बसून। आपण पण हो अशी प्रार्थना करू शकतो, पण प्रत्यक्ष दगड बनणं म्हणजे फार कठीण गोष्ट। म्हणजे काय, मिस्टर नोबडी, आपण कोणीच नाही, म्हणजे अस्तित्वच शून्य झालं आपलं। तरी पण अस्तित्व आहे, पण ते शून्य अस्तित्व आहे, त्याला कोणी किंमत नाही देत। तर तसे ब्रह्मा आणि शंकर भगवान इथे पर्वत बनलेले आहे। फार आदरणीय त्यांची आपल्याला त्याचा प्रेरणा आहे की एवढी एवढं त्यांचं महान भाग्य आहे त्यांच्या नम्रतेमुळे, की त्यांच्यावर त्यांच्या डोक्यावर नंद महाराज यशोदा राहतात, आपल्या महाल बनवून गोपगोपी राहतात, तिकडे येतात, रोज अनंत लीला होते, बालपणापासून मोठं होईपर्यंत सर्वांचे साक्षी ते आहेतच। पण ते जितक्या जितक्या लीला होत असतात तेव्हा सतत त्यांच्या डोक्यावरती कृपेची धार म्हणजे धूळ कायमची प्राप्त होत असते अनंत मात्रेमध्ये। आणि ही छोटी गोष्ट आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये, ती अशी आहे की तिथे ना कुठच्याच देवतांना स्थान दिलेलं नाही आहे, सगळ्यांनी यायचं आणि जायचं निघून। काल म्हटलं का, सांगितलं का मी त्रैमासिक व्रत? हा, तर ह्या दोघांनी त्रैमासिक व्रत केलेलं आहे, खूप कष्ट घेतलेले आहेत। आणि सांगितलं काल ते कृपा कटाक्ष स्तोत्र, काल नाही बोललो ना, राधा कृपा कटाक्ष स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कदा करिष्यसी हमाम कृपा कटाक्ष भाजनम। भक्त पुकारत आहे की हे राधे, कधी तुझा कृपेचा कटाक्ष माझ्यावरती पडेल, कधी मी तुमचा कृपा कटाक्ष प्राप्त करून धन्य होईल, अशी प्रत्येक चौपदरीमध्ये विनंती करतात, कदा करिष्यसी हमाम। अहो हे जे श्लोक आहे ना, कदा करिष्यसी हमाम कृपा कटाक्ष भाजनम, हे सर्व जे अष्टक आहे, जे काय अष्टक नाही, खूप लांब आहे ते, त्याची रचना स्वयं शंकराने केलेली आहे। आमनाय तंत्र म्हणून एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे। आणि काय करा त्यांनी, त्यांनी हे रचलं आणि आपल्या बायकोला भेट दिला, बोला असं असावं पतीपत्नीचं नातं, पूर्णपणे भगवत भावनामय। तर त्या पूर्णपणे भगवत भावनामय जीवनामध्ये गृहस्थांच्या आणि संन्यासांच्या जीवनात काही फरक नाही, पण त्यांचा पण उद्देश होता पूर्णपणे भगवत भावनामय व्हायचं, ब्रह्मचारी व संन्यासी। आणि जर गृहस्थ असे बनले तर ते प्रभुपाद म्हणायचे की ते तोडीच तोड आहे संन्यासी आणि गृहस्थ। तर शंकर पार्वती इथं आदर्श उदाहरण आहे, संपूर्ण जीवन दंपती जीवन जे आहे ना, ते संपूर्ण दंपती जीवन कृष्ण भगवंताकरता समर्पित आहे। आणि त्याचं ते पठण केल्यानंतर असं म्हटलेलं आहे की त्याचं जो पठण करेल त्याला साक्षात राधेची कृपा प्राप्त होईल। आणि त्या श्लोकांच्या अंतिम श्लोकामध्ये ना तो ते वाक्य नाही आहे, कदा करिष्यसी हम मंडल प्रवेशनम असं वाक्य आहे। त्याचा अर्थ काय, की जेव्हा कृपा झाली तेव्हा पुन्हा कृपा मागायची आवश्यकता पडत नाही, कृपा झाली की सरळ मंडल प्रवेश म्हणजे गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश प्राप्त होतो। राधाकुंडामध्ये उभं राहून कमरेपर्यंत किंवा गळ्यापर्यंत उभं राहून जो मनुष्य ह्या राधा कृपा कटाक्ष स्तोत्राचं 100 वेळा पठन करेल त्याला साक्षात राधेची भक्ती जी कृष्णाकरता आहे ती प्राप्त होईल असं वरदान दिलेलं आहे। तसे आपले महादेव, आपण कसे नवीन नवीन भक्त म्हणतो ना तेव्हा आपण असं समजतो की अरे ह्या शंकराला पूजलं नाही पाहिजे, आपण देवी देवतांना पूजत नाही, आपण गणपतीला बघायचं नाही आता याच्या पुढे, फक्त कृष्ण फक्त कृष्ण। परंतु ते कसं, देवतांकडे देवता म्हणून बघणं बंद करायला पाहिजे, त्याच्यानंतर सर्व देवतांकडे भगवंताचे भक्त भक्त म्हणून पाहायला पाहिजे। आपण त्यांना टाळायचं नाही, त्यांचा तिरस्कार नाही करायचा, महादेवाला येऊन जरूर त्यांना जल देणं प्रार्थना करणं त्यांच्याकडे आवश्यक आहे। कसं, गोपेश्वर महादेव, वाशेश्वर महादेव, कामेश्वर महादेव, चक्रेश्वर महादेव, हां या सगळ्या रूपात त्यांना पाहायचं आहे। हे त्यांचं प्रायव्हेट रूप आहे, आपल्याला अनुकूल रूप आहे त्यांचं, भक्तांचं रूप आहे ते, भक्त रूप आहे त्यांचं। तिकडे त्रिशूळ घेऊन तिकडे आपला प्रभाव दाखवत नाही, प्रताप दाखवत नाही। म्हणून थोडासा आपल्याला ना भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर संपूर्ण ज्ञान सत्य ज्ञान होणं आवश्यक आहे. उगाच आपण काही व्यक्तिशित व्यक्ती असताना तिरस्कार करणार गणपतीचा आणि भवानी देवीचा आणि शंकराचा हे बरोबर नाही. मनोभावे प्रार्थना केली पाहिजे का त्यांच्यामध्ये भौतिक गोष्टी द्यायची शक्ती आहे. तुम्हाला नवऱ्याची शक्ती पण आहे, बायकोची शक्ती पण आहे, नृत्यकला पण शक्ती आहे, गायन शक्ती सगळं संगीत शक्ती सगळं आहे त्यांच्याकडे वरदान द्यायला. परंतु त्याच्याबरोबर ते तुम्हाला भक्ती पण देऊ शकतात जर मागितली तर देणार तुम्हाला. असे किती भक्त आहेत जे त्यांच्या त्यांची पूजन करून परमभक्त बनले आहेत. ते वृंदावनामध्ये राधावल्लभचं मंदिर आहे ना, त्याची मूळ कथा अशी आहे की ते आत्मदेव ब्राह्मण जे राधावल्लभचे पूजक होते, महान पूजक ज्यांच्याकरता आत्मदेव त्या ब्राह्मणाकरता राधावल्लभ जे प्रकट झाले, पण ते शंकराचे निरपेक्ष भक्त होते. एवढे निरपेक्ष भक्त होते की शंकर इतके प्रसन्न झाले की अरे बाबा इतका विरला मनुष्य आहे हा, माझ्याकडे जो येतो तो पूर्ण यादीच घेऊन येतो, कधी पण खाली येत नाही आणि दरवेळी नवीन नवीन यादी घेऊन येतो, हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. असा इतका विरळा भक्त माझा असा की जो काहीही अपेक्षा करत नाही पण प्रसन्न होऊन शंकराने त्याला दर्शन दिलं स्वप्नामध्ये. म्हणतो तुला काय पाहिजे सांग, तो काय म्हणतो की मला काहीच अपेक्षा नाही, मी कधी अपेक्षा ठेवून भक्ती केलेलीच नाही तुमची, मला काहीच नको. नाही 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 माझी इच्छा आहे की तुम्ही घ्यावं, मग त्यांची इच्छा आहे द्यावं म्हणून त्यांनी मागितलं काय की तुम्हाला जे सर्व प्रिय आहे ते मला तुम्ही द्या. मग शंकराने नृत्य करणं सुरू केलं आनंदाने, अरे वा क्या मांगा है आपने, दिल की बात छीन ली आपने. असं म्हणून त्यांनी सांगितलं तुमच्या विहिरीमध्ये उतरा, उजवीकडे त्या भोगद्यात प्रवेश करा, त्याच्या अंतिम स्थानी माझ्या हृदयाचं जे स्वामी आहेत ते ट्रेजर संपत्ती तिकडे आहे, मला प्रिय जी आहे. आणि कोण निघाले, राधा वल्लभ भगवान. तर शंकराची कृपा अशी होऊ शकते आपल्यावर सुद्धा, आपण जी मागितली पाहिजे मग ती होणार. आपण जर की बायकोच मागितली तर बायकोच मिळत होणार जन्मजन्मांतरी. तर देवी देवतांचं कसं अप्रोच करायला पाहिजे, आपण कसं त्यांच्याकडे जायला पाहिजे हे आपल्याला शिकायला आवश्यक आहे. ते पदोपदी अनंत भक्तीचा वर्षाव तुमच्यावर करू शकतात कृपा करून त्यांची. त्यांचं ते दुसरं अंग आहे, एक अंग भौतिक लाभ द्यायचं आहे, एक अंग आध्यात्मिक लाभ द्यायचं आहे. हरे कृष्ण. आणखीन एक सुंदर श्लोक आहे, यत्रास्ती श्रीमद वृषभानु मंदिरम, यत्रास्ती श्रीमद वृषभानु मंदिरम प्रभा सहस्त्रामल चंद्र सुंदरम, यत ज्योत्स्न्या राजित नंद मंदिरे चिक्रीड बाल्ये ननु नंद नंदन. हे एक ना आणखीन एक सुंदर आहे, वृषभानु पुरुषतक बरसाण्यावरती रचलेले शतक आहे, शंभर श्लोक आहे. त्यामध्ये काय म्हटलंय की वृषभानु मंदिर जे आहे ना तिकडे बरसाण्यामध्ये, तिथे भानुगडावरती जे मंदिर आहे त्याला म्हणतात वृषभानु मंदिर, राजाराणीचं घर आता जे मंदिर आहे ते लाडली लालच. प्रभा सहस्रामल चंद्र सुंदरम, सहस्र चंद्राप्रमाणे त्याच्यावरती आभा आहे, सुंदर आभा, तिकडून अशी गौर तेज प्रकाशित होत असतं कायमचं. आणि यत ज्योत्स्ना, ती ज्योत्स्ना जी आहे ती जी प्रभा आहे वृषभानु मंदिराची, राजित नंद मंदिरे, नंद मंदिरावरती पण अशी आवृत्त होत असते कायमची. नंद मंदिरामध्ये कोणती प्रभा असते, नील प्रभा असते, कृष्णाची नील तेज असतं. पण त्या नील तेजाला विराची जाणीव होऊ नये म्हणून राधाणीचं तेज जे आहे ते नेहमी आवृत्त करत असतं. हा बरसाना की आभा नंदगाव पर छाई रहती हमेशा, ताकि कृष्ण को विरह का अनुभव न हो. गौर ज्योति नील ज्योति पर छाई रहती है हमेशा, असं इथलं रहस्य आहे. तर एक छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे अनसुया देवी अत्री मुनींची पत्नी, ती सर्वश्रेष्ठ पतिव्रता होती. त्याची परीक्षा घेण्याकरता म्हणून ब्रह्मविष्णू महेश गेले, आणि ब्रह्मविष्णू महेश जेव्हा गेले ते म्हणाले की तुम्हा भवती भिक्षा देही, तर म्हणाले भिक्षा घेऊ तुझ्याकडनं पण तू सर्व वस्त्र उतरून भिक्षा गेलीस आम्हाला भोजन तरच खाऊ. हे समजले काय तुम्ही काहीतरी गडबड आहे. मग त्याने आपल्या पतीचं जे कमंडल आहे सकाळचं अभिमंत्रित जल ते घेतलं आणि त्यांच्यावर जल घेऊन छिडकलं तिघांवरती. ब्रह्माविष्णू महेश बघा पतिव्रताचं बल किती असतं बघा, साक्षात त्रिदेव जे आहेत ह्या ब्रह्मांडाचे तीन मालक, तीच शक्ती त्यांच्याकडे असेल ते पण शक्ती त्यांची पातिव्रत्यापुढे झुकली. पातिव्रत्याच्या भावनेने शक्तीने जेव्हा ते जल त्यांच्यावरती वर्षाव केला गेला त्यावेळी तिने जे ब्रह्मा वैष्णू महेश ते बालक बनले, नग्न बालक बनले. बोला आलेले अलंकार घालून वस्त्र घालून आणि बनले निर्वस्त्र. त्यांना बसवलं, स्वतः निर्वस्त्र झाली आणि भोजन केलं त्यांना. कारण निर्वस्त्र लहान मुलांसमोर काय संकोच नसतो आपल्याला. आणि तिथे राहिले त्यांच्या मायेमुळे, वात्सल्यामुळे. मग त्यांच्या बायका आल्या शोधत शोधत. अरे गेलेले परीक्षा करायला गेले कुठे, हरवले की काय परीक्षक? परीक्षक विद्यार्थ्याकडे हरवले. मग ते आले आणि त्यांनी म्हटलं आमचे पती कुठे आहेत? तर अनुसया म्हणाले ते बघा तिथे खेळतायत. ते पण नग्न अवस्थेत खेळतायत. नाही आम्हाला आमचे पती परत द्यावो. पुन्हा ते जल घेऊन आली आणि पुन्हा त्यांच्यावरती वर्षाव केला. श्रद्धा आहे पतीच्या अभिमंत्रित जलावर, श्रद्धा आहे पतिव्रत्याचा त्यात बोल आहे. आणि ते पुन्हा ब्रह्माविष्णू मय झाले. मग त्यांनी वरदान मागितलं की तुमच्या वात्सल्यामुळे आम्ही इतके आसक्त झालो आहोत की आम्हाला जायची इच्छा नाही होईल तिकडनं आहोत. आम्हाला वरदान द्या तुम्ही की तुमचे आम्ही पुत्र बनू. आता कसे काही काळाकरता टेम्पररी पुत्र बनलो ना, आता परमनंट काहीतरी पुत्र व्हायचा, आम्हाला आशीर्वाद द्या. मग ते म्हणाले ठीक आहे. मग विष्णू भगवंत पुत्र बनले अनसूयाचे. काय त्यांचं नाव? दत्तात्रेय. दत्त अत्रेय. आणि अनसूयाच्या गर्भातून ब्रह्मदेवांनी चंद्रदेवताला जन्म दिला आणि शंकराच्या अंशातून निर्माण झाले दुर्वासा मुनी. तर ते म्हणाले की ठीक आहे तिघे पुत्र बनले, पण तुम्ही मला परीक्षा केली ना येऊन इथे माझ्या पातिवृत्याची, तुम्हाला मी शाप पण देणार. तुम्ही तिघही दगड व्हाल. तर शाप दिला. मग ते तिघही पर्वत बनले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि असं म्हटलेलं आहे देवी पुराणामध्ये, देवी भागवतामध्ये, की एका कुठच्या तरी कल्पामध्ये प्रभू रामचंद्रांनी हे तिन्ही पर्वत स्वतःच्या हाताने प्रतिष्ठापित केलेले आहेत. ब्रजमध्ये ब्रह्मांना बरसाण्यामध्ये, नंदगाव म्हणजे नंदीश्वरांना, आणि तिकडे गोवर्धन पर्वताला विष्णू भगवंताला, असा यांचा इतिहास आहे. तर पातिव्रत्याचं बल किती असतं त्याचं इथे प्रमाण आहे. त्रिदेव पण त्याच्या अधीन आहेत त्या बलाच्या. आणि ब्रह्मा पण घाबरतात महासतींना, अशी पण कथा आहे. ती कीर्ती मैया ती जेव्हा कलावती होती आणि सुचंद्र त्यांच्या पतीबरोबर त्यांनी तपस्या केली 12,000 वर्ष, तेव्हा ब्रह्मा प्रकट झाले प्रसन्न होऊन आणि म्हणाले सुचंद्र महाराज तुम्हाला मी मोक्ष देऊ इच्छितो. तर त्या कलावती महासतीला राग आला, म्हणजे मी असताना त्यांना कसा मोक्ष, म्हणजे मी काय विधवा होऊन राहू का इथे. तर त्या तेजामुळे ब्रह्म घाबरले स्वतः महासती. तर तेज पाहून ब्रह्म स्वतः घाबरले आणि त्याने सारवासारव केली. ओके ओके ठीक आहे ठीक आहे, तुम्ही असं करा तुम्ही दोघंही माझ्या ब्रह्मलोकात राहा आणि जेव्हा 28व्या वैवस्वत मनुच्या द्वापरमध्ये कृष्ण येतील तेव्हा तुम्ही परत या आणि तुमच्या पोटी मी तुम्हाला आशीर्वाद देतो की अंतरंग शक्ती भगवंताची जन्म घेईल. बघा किती सारवासारव केली, कारण ते महासतीचं बळ आहे. त्यातून ब्रह्म पण नतमस्तक आहे हे समजणं आवश्यक आहे. सर्व बायकांना समजणं आवश्यक आहे की गृहस्थ आश्रमी तीन चतुर्थांश जे कर्तव्य आहेत ती स्त्री करते, फक्त एक चतुर्थांश कर्तव्य पुरुष करतो. आता उद्या मी एक लग्न करणार दिल्लीत जाऊन, त्या जितके मंत्र आहेत ना ते सगळं त्या करता त्या म्हणजे मुली करतायत, वधू करतायत. सगळे मंत्र जे आहेत ते, तुला बल प्राप्त होवो, तुला शक्ती प्राप्त होवो, तुला गायी प्राप्ती होवो, तुला आशीर्वाद प्राप्त होऊ दे, तुला बळ प्राप्त होऊ दे, तुला ब्रह्मा बळ देऊ दे, तुला विष्णू बळ देऊ दे, तुला शंकर बळ देऊ दे. हां असं हे मंगळसूत्र ब्रह्म विष्णू विष्णू शिवांचं ते द्योतक आहे ते तुला प्राप्त करून त्यांची शक्ती प्राप्त होऊ दे, तुला दृढ स्थिती प्राप्त होऊ दे, तू स्थिर होऊ व्हावे, तुझं मन शांत व्हावं. सगळे आशीर्वाद सगळे मंत्र सगळे प्रार्थना त्या वधू करतायत. का? कारण गृहस्थ आश्रमामध्ये सर्वात जास्त कार्य जे जबाबदारीचं आहे ते स्त्री पार पाडत असते. दोन फक्त कार्य पुरुषांना आहेत, धन कमवायचं आणि संरक्षण द्यायचं त्यांना. बस त्यांना संरक्षण दिलं की सर्व कार्य ते करणार. भोज्येषु माता कार्येषु मंत्री, सर्व कार्य करणार ते. चौथ्या अध्यायामध्ये प्रभुपाद म्हणतात एका तत्पर्यामध्ये पुरंजन आणि त्याच्या कथेमध्ये की फक्त स्त्रीला आपल्या पतीशी, तो कसाही का असे ना, त्या फक्त स्त्रीला आपल्या पतीशी एकनिष्ठ राहायला पाहिजे बस. जर ती एकनिष्ठ असेल तर तिच्यामध्ये एवढंच तेज निर्माण होतं की फक्त पातिव्रत धर्माचं पालन केल्यामुळे ती ब्रह्मा लोकामध्ये प्रवेश करू शकते. तसा पुरुष ब्रह्मचर्य पालन केलं फक्त तर तो ब्रह्मलोकात प्रवेश करू शकतो. आणि जर ब्रह्मचर्याबरोबर पातिव्रत्याबरोबर जर भक्ती केली तर साक्षात गोलोक वृंदावन. फक्त पातिव्रत्य प्लस भक्ती बस, टू थिंग्स आर रिक्वायर्ड. ते समजणं आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये ना काही काही साध्या गोष्टी असतात, त्या आपण आता विसरून चाललेलो आहोत. सिम्पल गोष्ट असते, सकाळी उठून आई वडिलांना पाय पडायचं विसरून गेलो आपण. थोडे घनघोर आशीर्वाद प्राप्त होतात फक्त आई वडिलांसमोर सकाळी झुकलं दोन्ही हातांनी, आपल्यावरती अनंत आशीर्वादाचा प्रवाह रोज होत असतो. फ्री मे कोई तपस्या की जरूरत नाही, तपस्या एक ही मन की नम्रता. सूर्याला अर्घ व्हायचं रोज, एक 15 सेकंदाचं काम पण नाही. पण महाभारत आणि वेदामध्ये म्हटलेलं आहे की एवढ्या शक्ती त्यात प्राप्त होतात भक्ती करण्याकरता, हा जगामध्ये प्रसिद्ध होण्याकरता नाही. म्हणून यात्रा करण्यामध्ये आणखीन म्हणजे एक गर्भित उद्देश असतो, आपल्या संस्कृतीचा परिचय व्हावा, ती आपण आत्मसात करावी, संस्कृतीला आपलं बनवावं. हा आपण जप करतो पण मूलभूत संस्कृती पालन करत नाही, आई वडिलांना पाय पडत नाही, हॅपी बर्थडे टू यू म्हणून केक कापतो, पण आपल्या बर्थडेमध्ये आरती करतात, औक्षण करतात, सुपारी आणि सोनं आणि घीचा दीप दीपक आणि कुंकू आणि तांदूळ अक्षता घेऊन आपण औक्षण करतो मुलाचं. मग तो मुलगा सगळ्यांचा आशीर्वाद घेतो आणि लाडू वाटतो सगळ्यांना. आपण त्यांच्यासारखे बनलो, त्यांनी आमची चड्डी काढून घेतली आणि त्यांची चड्डी घातली, आपल्याला सर्वच काढून घेतलं, निर्वस्त्र काढून टाकलं, आपल्याला संस्कृतीहीन करून टाकलं. तर सॉरी, माफ करतो, 2 मिनिटं बोलतो याच्यावरती, की आपण यात्रेमध्ये फक्त दर्शन करावं चांगली गोष्ट आहे, कथा ऐकावी दर्शन करावं, पण साथ साथ आपल्याबरोबर मनामध्ये हरवलेली संस्कृती पण आत्मसात करायचा प्रयत्न करायला पाहिजे. तर आपण भारतीय म्हणून यशस्वी होऊ. आणि भारतीय म्हणजे देहात्म भाव नाही आहे, भारतीयाचा अभिमान असणे, भारतीयत्वाचा म्हणजे धार्मिकता, कारण आपला भारत देश पूर्ण धर्माचाच अवतार आहे. भारतवर्ष भूमी ते हैलो, मनुष्य जन्मजार, जन्म सार्थक कोरी करो परोपकार. स्वतः भगवंत म्हणतात की भारतातला जन्म अतिशय महत्वपूर्ण आहे आणि भाग्यवान जीवन आहे आपलं. तर भारतीयत्वाला देहात्म भाव नाही, तर तुम्ही अमेरिकन असाल आणि त्या देशाचा गर्व कराल तर तो देहात्म भाव आहे. कारण ती भूमी भगवंताची भूमी नाही आहे, देवभूमी नाही आहे, तुमची आमची भूमी देवभूमी आहे. म्हणून आपल्या भूमीवर प्रेम करणं, ज्या भूमीला कृष्ण भगवंतांनी, राधाराणींनी, संतांनी, भगवंताच्या अनंत अवतारांनी आपला चरण स्पर्श केला, त्या भूमीचा अभिमान असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे संस्कृती पण आत्मसात करणं आवश्यक आहे. तर योगायोगाने उद्या 14 फेब्रुवारीला काय आहे, काय आठवत आपण लगेच, व्हॅलेंटाईन डे. तर उद्या यशोदा माईचा जन्मतिथी आहे. यशोदा माई की यशोदा माई नंदगावची एक प्रधान व्यक्तिमत्व, सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व वात्सल्यातलं यशोदा माई आहे. नंदबाबा त्याच्यानंतर 3 नंबरचे आहेत, दुसरा नंबर पण नाही. दुसरा नंबर कोणाचा आहे, रोहिणी माता. तिसरा नंबर नंद महाराज, नाही तिसरा नंबर नाही, चौथा नंबर नंद महाराज. पहिली यशोदा, दुसरी रोहिणी, तिसऱ्या मोठ्या गोपी म्हणजे प्रभावती आणि त्यांच्या बायका सगळ्यांच्या मोठ्या वयस्क. तिसरा नंबर, चौथा नंबर नंद महाराज, त्याच्यानंतर देवकी, त्याच्यानंतर वसुदेव, त्याच्यानंतर कुंती आणि आदी, अशी ही यादी आहे. आणि यशोदा देवीचं भाग्य कसं आहे, हे जप नाही करायचा कथा ऐकताना, फक्त कथा ऐकायची बस. तर कुठच्याच वात्सल्यमधल्या भक्तांनी, म्हणजे नंद महाराजापासून जे पुढे आहे सगळे, त्यांनी कधीही हिंमत नाही केली कृष्णाला काय धमकवायची किंवा ओरडायची किंवा काय म्हणत त्याला स्कोल्डिंग, कधीच नाही हिंमत केली. फक्त यशोदा एकटीच होती की कृष्णाला धमकवायची, दंड द्यायची, भाषा करायची, चलो गर्भे देखलो, हा सडक छाप बालक कहीं गई, पिताजी वहां पर आके बैठे हुए, कब से वहां पर विचार कर रहे, अभी तक सड़क छाप बच्चा बनकर खेल रहे हो, चलो यहां से घर पे, अभी दंडा लेके मार दी. ऐसा कोण नाही बोलू शकत. रोहिणी आज आली होती बोलवायला, बाबा आले जेवायला म्हणून, पण ते कुठे ऐकतंय, एकदम खेळात मग्न, ऐकूच नाही आलं त्यांना. मग ते म्हणाले, रोहिणी दीदी म्हणाली, यशोदा दीदी तुम्हीच या आता, ते आपलं ऐकत नाही. मग ती कशी आली, हे सडकचा बालक, सुरुवातच गेली लगेच. मग दुसरं बघा निघायला लागले आई आली म्हणून. मुलं म्हणतात, आत्ता हरताना निघतोस काय, आईचा नमन करून पुन्हा उद्या खेळात घेणार नाही तुला, आमचं खेळायला यायचं नाही उद्या. पुन्हा परत बरं आहे सडक चाप आला, चलो बरं पुन्हा. असा जे अधिकार आहे तो फक्त यशोदा मातेला आहे. तरी यशोदा माता जी आहे ना, ती सुमुख गोप याची पुत्री आहे. तिच्या आईचं नाव पटुला देवी आहे. आणि कर्मधर्म संयोगाने तिचं गाव जे आहे ना ते एकदम जवळ आहे इकडनं, फक्त 8 किलोमीटर. मेन रस्त्यावर 3 किलोमीटर, आत वळलं की 5 किलोमीटर. गावाचं नाव काय सांगा, मेहरानो. सांगा काय नाव, मेहरानो. हे त्यांचं आईचं गाव म्हणजे माहेर त्यांचं. तर त्याला ना तिचे वडीलचं नाव सुमुख आणि मेहरानो आणि कामा दोन राज्य त्यांच्याकडे होती त्या वडिलांकडे. तर त्यांना 3 भाऊ होते, यश, यशधर आणि यशवंत. हे 3 भाऊ होते आणि एक बहीण पण होती, तिचं नाव इथं दिलेलं नाही पण एक बहीण पण होती त्यांना. तर यशोदा म्हणजे काय, यशोदा सदैव यश देणारी. जी जी ख्याती होती ती जिथे जे असेल ते स्वतः पण यशवंत आणि जे कोणी या संपर्कात असतील ते पण यश प्राप्त करणार. तर वृषभानु महाराज जे नंद महाराजांचे सुपुत्र मित्र होते त्यांनी हे नातं सोयरीक जुळवली नंद महाराजांची आणि यशोदा महाराज माताजींची आणि लग्न लावलं त्यांचं. तर मग ते लग्न होऊन ज्या घरी आली नंद महाराजांच्या त्यांना पण खूप यश प्राप्त झालं. नंद महाराज कोण, पर्जन्य महाराजांचे पुत्र. हे कोणाचे पुत्र, देवमीड राजा जे मथुरेमध्ये होते. त्यांना 2 बायका होत्या, एक बायको क्षत्रिय बायको, एक बायको वैश्य म्हणजे गवळण. तर गवळण जी बायको होती तिच्यापासून त्यांना एक पुत्र झाला, त्याचं नाव काय, पर्जन्य महाराज. अतिशय अतिशय धर्मशील अतिशय दिव्य भक्त होते ते. आणि ते पर्जन्य महाराज वैश्य बाईचे म्हणजे बायकोचे पुत्र आणि क्षत्रिय बायकोचे पुत्र कोण, शूरसेन महाराज. आणि त्यांच्याकडून मग वसुदेव मग कुंती असे संतान प्राप्त झाले. खूप त्यांच्या बायका पण होत्या आणि त्यांच्यापासून खूप मुलं झाली. त्याच्यामध्ये एक शिशुपाल पण येतो, शिशुपाल पण त्यांचा कझिन ब्रदर आहे, फर्स्ट कझिन. एनिवेज, तर पर्जन्य महाराजांना 5 पुत्र. सर्व ऐकताय ना, 5 पुत्र कोणते कोणते. एक पहिले पुत्र ज्येष्ठ पुत्र उपनंद महाराज, दुसरे पुत्र अभिनंद महाराज, तिसरे आपले नंद महाराज, चौथे सुनंद महाराज आणि 5वे नंदन चाचा लास्ट. तर ते पर्जन्य महाराज इथे आधी होते. प्रेम तडाग तीर्थ म्हणजे एक स्थान आहे, त्याचं अदृश्य झालेलं आहे प्रेम तडाग तीर्थ. त्या ठिकाणी पर्जन्य महाराजांनी खूप तपस्या केली, घोर तपस्या केली. त्यांना दर्शन झालं भगवंताचं आणि भगवंताने आशीर्वाद दिला की तुमच्याच वंशामध्ये मी जन्म घेईन. परंतु मग तिथे ना केशी राक्षसाने खूप आतंक केला. केशी राक्षस आधी होते इथे होता, कुठे माहिती आहे, आसाममध्ये प्राग ज्योतिषपूर नरकासुरात राहत होता. पण जेव्हा त्याला सगळ्यांनी त्या सर्वांना जेव्हा कंसाने वश केलं दिग्विजयामध्ये तेव्हा ते इथे येऊन राहायला लागले. म्हणजे कसं, जेव्हा बोलवेल तेव्हा आजार पाहिजे काय म्हणून इथे येऊन राहिले. तिकडून सगळं सोडून आले, बांगलादेशमधनं अरिष्टासूर आले बंगदेशातून आणि प्राग ज्योतिषपुरामधून पुतना, अगासूर, बकासूर, शंभरासूर, नरकासूर हे सगळे तिकडून आले दिग्विजयामध्ये. तर तेव्हा केशी इथे आला आणि इथे येऊन खूप त्रास द्यायला लागला. मग त्यांनी काय केलं, आपली जागा बदलली आणि ते महावनात गेले, तिथं राज्य बसवलं आपलं. तर तिथे त्यांना 5 पुत्र झाले. म्हणजे नंद महाराजांचा जन्म तो महावनात झालेला आहे, गोकुळ महावनामध्ये. आणि यथा अवकाश त्यांनी काय केलं, पाहिलं की आपल्या आता मुलं खूप चांगली झालेली आहेत, मोठी झालेली आहेत, सद्गुण संपन्न आहेत, धार्मिक आहेत, धर्मशील आहेत, तर आता आपण संन्यास घ्यावा आणि वनात जावं निघून. तर तेव्हा त्यांनी उपनंद महाराजांना राजा बनवलं. पूर्ण सागर संगीत महोत्सव करून राजमुकुट त्यांचा आपल्या त्यांच्या जगवरती बसवला आणि तो कार्यक्रम झाला संपन्न. सर्वांनी जय जयकार केला, उपनंद महाराज की. आणि अचानक ना उपनंद महाराज जसे प्रेमाने नंद महाराजांना बघायला लागले, प्रेमाने असे त्यांच्या त्यांच्या नजरेमध्ये इतकं प्रेम होतं, त्या प्रेम पूर्ण ओतप्रोत नजरेने त्यांनी नंदाला पाहिलं आणि सर्वांना कळलं ना एकदम शांत स्तब्धता, कोणी काय बोलत नाही, फक्त सर्व बघतायत की ते त्यांना बघतायत, हे सर्व बघतायत. आणि अचानक ते तिथनं उठले, दुकार घातलेला मुकुट आहे ना आता आता प्राप्त झालेला, ते घेऊन निघाले आणि प्रेमाने तिथे गेले. नंद महाराजांना असं आलेखन दिलं प्रेमाने की अश्रू प्रवाह असा, म्हणजे दोघांनी आंघोळ घातली एकमेकांना अश्रूंनी प्रेमाने. त्यांना कळलं ना की असं अचानक काय झालं, नंदच का? आणि मग ते आशीर्वाद सॉरी आलिंगन जेव्हा खूप वेळ दिलं आणि पूर्ण झालं, मग ते स्वतःला सावरून अश्रूपश्रू पुसले आणि म्हणाले की माझा हा जो मुकुट आहे हा मी नंदाला देत आहे, कारण माझ्यापासून सर्वच गोष्टींमध्ये माझा हा धाकटा भाऊ सर्वश्रेष्ठ आहे. ह्यात कोणाला वाद आहे का? सगळ्यांनी नाही 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 असे. म्हणून मी आज हा निर्णय घेत आहे की माझ्याहून जो योग्य आहे माझा भाऊ त्याला मी नंदगाव म्हणजे महावनाचा राजा बनवणार. सर्वांनी मग जयघोष केला, नंद महाराज की. नंद महाराज खूप संकोचले की मी मधला भाऊ, हा हे ज्येष्ठ भ्राता. तर त्यांनी प्रेमपूर्वक आग्रह केला की तुलाच करायचं आहे. नंद महाराजांनी नम्रपणे एक निवेदन दिले, फार सुंदर निवेदन दिले. ते म्हणाले की तुमच्या आज्ञेशिवाय मी राज्य करणार नाही, प्रत्येक कार्यात तुमचा मी आदेश घेईन, तुमचा सल्ला घेईन आणि ते तुम्हाला मंजूर असेल तरच मी हे स्वीकार करेन. ते म्हणाले ठीक आहे. आणि केवळ बोला बोलाचा वाढ बोलाची कडी नाही, काय बाबा मुकुट मिळेपर्यंत काय वाटेल नम्रता दाखवा, एकदा मुकुट घेतला की चालू आपलं काम. ते कसे राक्षस लोक कसे शंकर भगवंताला असे एकदम विनवण्या करणार आणि काय काय करणार आणि मोठे मोठे वरदान प्राप्त करणार, एकदा प्राप्त केले की झालो मग पुरा अहं काय हाकार त्रिलोकमध्ये सगळ्या ठिकाणी शंकराच्या नावावर त्यांनी दिला आशीर्वाद म्हणून. पण हे असं नाही, त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की त्यांनी कधीही त्यांच्या उपदेशाबाहेर किंवा सल्ल्या वगैरे कुठचंच काम नाही केलं. उदाहरणार्थ जेव्हा तिथे आतंक वाढला राक्षसांचा संसाराचा वाढला, कारण कृष्ण भगवंत गेले गोकुळामध्ये, रोज एक राक्षस यायचा. भागवतामध्ये थोडं वर्णन दिलंय कारण ते वेळ कमी होता ना म्हणून मेन मेन वर्णन दिलंय, पण तो रोज दुपारी राक्षस यायचा. तसं आहे सोपं, एकदम एक जमुना पार केले की लगेच गोकुळ. तर मग एक दिवशी ते त्यांनी मीटिंग घेतली 84 खंबा या ठिकाणी की आता खूप आतंक होत आहे, आपली मुलं असुरक्षित आहेत, तर आपण इकडून पुन्हा जावं नंदगाव बलसाण्यामध्ये. तर हे कोणाचा सल्ला होता? उपनंद महाराजांचा. त्यांनी सल्ला दिला आणि लगेच नंद महाराजांनी त्याचं पालन केलंय आणि मग ते तिकडून निघालेले आहेत. गोपाल चंपू या ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की कसे ते आपलं सगळं बैलगाडी मी टाकून निघाले, मग छटिकऱ्यामध्ये येऊन राहिले, मग तिकडून पुढे आले, मग तिकडे पुढे कुठे कामेवनात गेले, मग तिकडून नंदगावमध्ये येऊन पुन्हा शिवस्थिर सावर झाले. तशा प्रकारे काही काळ गोकुळामध्ये काढून 3 वर्ष 4 महिने जेव्हा कृष्ण झाले तेव्हा तिकडून निघाले सगळे आणि मग ते इथे आले. आणि मग ऋषभानू महाराज पुन्हा आपल्या बरसाना राज्यामध्ये आले आणि नंद महाराज पुन्हा आपल्या नंदगावमध्ये मूळ ठिकाणी येऊन राहायला लागले. तर असं ही जी यशोदा माई आहे, एक गोष्ट छोटी सांगतो मला, खूप चांगली गोष्ट आहे. तर ती जेव्हा खूप वर्ष झाली लग्न होऊन त्याला बाळ होईना, नंद महाराज म्हातारे झाले आणि एकदा झाले त्यांना बाळ, तिथे गेले यमुना किनारी, त्यांचं मत पडलं की आपण यमुना किनारे जाऊ, यमुना किनारा खूप पवित्र आहे, खूप पावन आहे, त्या सान्निध्यामध्ये तिथे वास्तव्य केलं आपण तर आपलं संतान प्राप्त होईल. आणि ते खरं झालं, पण आपलं संतान प्राप्त झाली पण खूप वयानंतर झाली. मग ते इथे आले, मग तेव्हा ना तिकडे मेहराणू गावामध्ये एक ब्राह्मण होता, तो ना अतिशय यशोदावरती प्रेम करायचा, म्हणजे अतिशय वडिलांप्रमाणे प्रेम करायचा. लहानपणीपासून अतिशय आसक्त होता तिच्यावरती. त्याला खूप आनंद झाला की आपल्या मुलीला शेवटी बाळ झालं म्हणून. तर ते जेव्हा ते परत आले तेव्हा तो आशीर्वाद द्यायला तिकडून निघाला आणि यशोदा मातेला कळलं की आपले बाबा तिकडचे म्हणजे ब्राह्मण ते येत आहेत म्हणून. तर असं म्हणतात जे ब्रजवासीमध्ये की माहेरहून जरी न्हावी आला न्हावी तरी पण इथे सासरी उत्सव होतो खूप मोठा. हा मायकेचे नाही बी आया ना तर ससरांना उत्सव राहते हो बहू, अरे मायकेचे आया भाई मायकेचे आया आहे. तर त्याने खूप महाल सजवला, शेण लेपलं सगळ्या ठिकाणी छानपैकी, स्वतःच्या हाताने दूध काढलं गाईचं आणि ते गुलाब जल सुगंध घालून त्यामध्ये खीर बदलली, गुलाब खीर त्याला म्हणतात, फार प्रसिद्ध आहे ते गुलाब खीर. आणि ब्राह्मण आले आणि त्यांनी खूप आशीर्वाद दिले तिला आणि खूप 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 खायला घातलं आणि मग ती खीर पण चालली. तर काय झालं की तेव्हा ते त्यांना नैवेद्य केला, त्यांना दिलं ना, भूक लावलं ना ब्राह्मणांना, ब्राह्मणांनी काय केलं, हात जोडून गोपाल मंत्र म्हणायला सुरुवात केली, गोपाल मंत्र. आणि डोळे बंद करून मंत्र म्हणताय तिकडनं कृष्ण रानात रांगात आले आणि असे हात घालून खायला लागले. अरे अरे, तुझ्या बालकाने सगळं खाऊन टाकलं, आता माझा भोग भ्रष्ट झाला, काय करू काय करू काय करू. यशोदेने माफी मागितली की माझं बाळ, अरे काय कन्हैया तू असं का करतोस, ब्राह्मणाला जेवू देत ना, आजोबा येतात तुझे, ते असं खायचं नसतं, ते दैवाला नैवेद्य करतायत ना. मग ते कृष्णाला बाजूला केलं आणि पुन्हा माफी मागून पुन्हा सडा केला, पुन्हा नवीन चूल मांडली. हा, हे आपलं कल्चर आहे, म्हणजे प्रत्येक नवीन जेवण करताना ती चूल पूर्ण साफ करून नवीन लेप करायचा शेणाचा आणि नवीन भांडी मातीची आणायची आणि नवीन शेण्या नवीन लाकडं घालून नवीन सर्व करायचं प्रत्येक वेळी, एव्हरी टाइम. त्याने सर्व पूर्ण केलं. नंतर म्हटलं, बाबा थोडं थांबा, आपण पुन्हा बनवू, रागवू नका. हा ठीक आहे ठीक आहे. पुन्हा खीर बनवली, गुलाब खीर, पुन्हा गाईचं दूध काढलं, असं नाही की ते फ्रीजमध्ये ठेवलं काढलं आणि गरम केलं, हां पुन्हा काढलं दूध आणि पुन्हा फ्रेश खीर बनवली आणि पुन्हा त्यांना भोग लावला. ते पुन्हा बिचारे हात जोडून मंत्र म्हणतायत, गोपाला बोलवतायत, पुन्हा कृष्ण आले आणि दोन्ही हाताने खायला सुरुवात केली. तर ते म्हणले, काय तू नटखट बोलत असला, कळतं की नाही? तर म्हणते, ते मलाच बोलवतायत, ते तुम्ही नाही आणता कोण येणार. ते मला पुन्हा पुन्हा हाक म्हणतात, ये रे गोपाळ, खा रे खा रे, मी येतो आणि खातो, मी काय माझं काय जात चुकलं. हाच तो ब्राह्मण मेहराणू गावचा, भगवंताने आशीर्वाद दिला, म्हणजे आईला दिसलं नाही पण भगवंताने दर्शन दिलं पूर्ण 16 वर्षाचं आणि आशीर्वाद दिला की जन्मजन्मांतरी तुम्ही माझ्याकडे येत राहाल आणि तुमचं आव्हान स्वीकारून तुमच्या ताटामधनं मी खात राहीन असं आव्हान केलं. तर तेच ब्राह्मण शेवटी नवद्वीपमध्ये आले आणि त्यांना दर्शन दिलं भगवंतांनी, चैतन्य महाप्रभूंच्या रूपात, म्हणजे नंतर कृष्ण म्हणून दर्शन दिलं, वृंदावन दर्शन दिलं आणि म्हटलं की माझ्या गेल्या जन्मात सुद्धा तू नंदगावमध्ये आला होतास. मला खूप आनंद वाटला जेव्हा मी कथा वाचली, मला ते शोध घ्यायचा होतो की भगवंत म्हणतात नवद्वीपमध्ये की यू आर देअर इन द लास्ट लाईफ ऑल्सो, होते कोण ब्राह्मण हा, तो शोधून काढला शेवटी तो एकदा ब्राह्मण. हां, आपले गुप्तहेर पोचले तिथे आणि त्याने माहिती काढली की हा एकदाच मनुष्य आहे. अशी सुंदर कथा आहे ती. तर यशोदा माईचं थोडंसं वर्णन करणं आवश्यक आहे की आपल्याला किती ते उद्बोधक आहे. यशोदाबाई म्हणे, जे काय करते ना त्याच्यामध्ये संपूर्णपणे कृष्ण ध्यानामध्ये मग्न असते. ती म्हणजे ती दही मंथन करत असू देत किंवा स्तनपान करत असावी कृष्णाला, किंवा जेवण करत असावी, संदेश बनवत असावी, किंवा आणखीन काय बनवत असावी, लोणी बनवत असावी, किंवा गायीची काळजी घेत असेल, तर जे काही काम जेव्हा करते ना तेव्हा ना असं म्हटलेलं आहे की तीन गोष्टी घडत होत्या. एक, तिच्या डोळ्यातून कधीही अश्रुधार कधी बंद झाली नाही, प्रेमापोटी कायम कृष्ण प्रेमापोटी पूर्ण भाव विभोर होऊन कायमच डोळ्यातनं प्रेमची अश्रुधारा वाहत राहायचं आणि कायम त्यांच्या स्तनातून दूध वाहत राहायचं. असं वर्णन आहे गोपाल चंपूमध्ये की जेव्हा कृष्णाला ती स्तनपान करताना खाली ठेवून ती गेली ना निघून, खुली काय ठेवलं ते उतरायला उतरवायला, तेव्हा म्हटलंय की रस्त्यामध्ये म्हणजे वाटेमध्ये ते दव दुग्ध बिंदू असे पडत होते स्तनातून, असे टप्प 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 ते गेले आणि धार निघाले अशी. तिथे वक्षस्थल आणि वस्त्र कायमची भिजलेली असायची बघा. आणि एवढी आतुर कृष्णा करता की कृष्ण एकदा बालकांना घेऊन, म्हणजे ते बछड्यांना घेऊन जायचे ना ते गौचारण करण्याकरता, तर नुसता वरती खालती वरती खालती वरती खालती वरती खाली वरती खाली, तसं सारखं वळ जाऊन बघायचं, कुठे आहे कृष्ण, काय करतोय, हा आता खदीर वनामध्ये, हा आता इथे आहे, तर तिथे आहे, तर ह्या वनात आहे, त्या वनात आहे. नियम काय असतो बालक असताना जे वत्सपा लिहिलेमध्ये, की ती जेव्हा वर जाईल आणि सगळ्या सर्वोच्च झरोक्यातून बघेल तेव्हा ती दिसले पाहिजेत कुठे पण, सौकडे तिची नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतच परमिशन, त्याच्या पुढे जायचं परमिशन नाही. तर ती पुन्हा 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 जाऊन बघायची कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, आणि पुन्हा म्हणा आणखी एक बघायची, सूर्याकडे बघायची, अरे किती वरती अजून आहे, खाली काय येत नाही, एवढा हळूका चाललाय तू, एवढा हळूका चाललाय, हा आज एवढे तुला हळूवायचं काय कारण होतं, चल पटपट खाली उतर, माझा मुलगा येईल ना परत, मग सूर्यास्त होताना असा भाव, आणि कायमच दुग्धपान म्हणजे दुग्ध वाहन तनामधून आणि डोळ्यात अश्रू वाहन चालू कायमच, असे चिंतन, असं चिंतन आहे तिचं, कृष्णाशिवाय आयुष्यात काही नाहीच आहे. आणि कसं की रोज संध्याकाळी त्यांना ना राहवत नाही वरती दोघांना, नंद महाराजांना आणि यशोदा माईला, तर सूर्य असा खाली आला ना, म्हणजे अजून पूर्ण अस्त झालेलं नाही आहे, आता मध्या म्हणजे 1/4, 3/4 झाले, आता 1/4 बाकी आहे, लगेच तयारी, ताट बीट बनवून आरती, त्याच्यामध्ये दीपक, त्याच्यामध्ये कापूर, त्याच्यामध्ये अक्षता, त्याच्यामध्ये कुंकू, बर्फी, संदेश आणि काय काय वस्त करून तयार करून गोपींना घेऊन खाली येणार, म्हणजे आता ते खाली येऊन वरती पण वाट बघायची त्यांना धीर नाही ना, मग तो खाली येणार, मग तो चढणार, मग तोपर्यंत वाट बघायची कशी, म्हणून सुद्धा खाली येणार आणि खाली वाट बघणार, म्हणजे धावत धावत येणार आणि जवळ दोघांच्या कुशीत चिडणार, जोरात तशी उडी मारणार, मग नंतर नंद महाराजांच्या एका कुशीत कृष्ण, एका कुशीत बलराम, असे पाय असे करून, याचा एक पाय, याचा एक पाय, आणि दोघं एकत्र बोलतायत, ते असे 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 बघतात, ते आज झालं, ते झालं, ममू झालं, पण ती मुलं पण बोलतायत, हे पण बोलतायत, सगळं एकत्र बोलतायत, सगळ्यांचं एकत्र बोलणं ऐकत असताना, आणि सर्वांचं मन भरलं सांगून झालं सगळ्यांनी, मग वालबाल जायचे, मग ह्यांना वरती घेऊन यायचे. नंदबेटा जागा जी आहे ना, ती ह्यांची किती उत्सुकता आहे कृष्ण भगवंताला भेटायची, त्याचं प्रमाण आहे ते, त्यांना राहवत नाही कृष्णाशिवाय, कधी येतो कधी येतो, जाताना ना काय काय करते माहिती आहे यशोदाबाई, त्याच्या मागे मागे जाते, मग कृष्ण म्हणतो आता जा घरी, जाऊ दे आम्हाला, किती मागे मागे येणार, जा आता, मग ती तिकडे थिरणार अशी, सगळे असे जाणार निघून, मग ते बघत राहणार, अश्रू ढाळणार, परत जाणार, मग जा गेला की परत वरती खाली चालू होणार, हे त्यांचं आयुष्य आहे पूर्णपणे. एवढं प्रेम आहे कृष्णावरती, एवढं प्रेम आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही. ते उद्धवजी आले होते इथे निरोप घेऊन कृष्णाचा मथुरेवरून, हां, तर जेव्हा इथे आले ना ते, तर ते पहिल्या गोपींना भेटले वृंदावनमध्ये, पहिली भेट, नंतर पुन्हा भेटले, पण त्याच्या आधी मग इथे आले, नंद महाराजांना आणि आईला पत्र दिलंय कृष्णाने ते द्यायचं आहे म्हणून ते विचारत आहेत. लोक कसे असे चित्रपटासमान असे एकदम सुपऱ्यासारखे स्तब्ध दुःखामध्ये, म्हणून आयुष्यच त्याच्यामध्ये नाही काही, म्हणजे जीवनच संपलेलं आहे कृष्णाशिवाय, पण असं पूर्ण विरहामध्ये ते विचारतात की कृष्णचे आई वडील जे आहेत ना त्यांचं घर कुठे आहे, ते म्हणतात बघा तुम्ही आता पर्वताखाली उभे आहात ना, तर पर्वताचा बघा दोन नदी येतात, नदी बघा ही चालेल नदी ना, याच्या किनाऱ्याची जात राहा वरती 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 तुमच्या घरी पोचाल, तर त्या दोन नद्यांच्या किनाऱ्याशी होत होत ते वरती 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 गेले, तर मग कळलं की नंद भवनातून त्या नद्या वाहत आहेत, नंद भवनाचा मेन गेटमधनं बाहेर पडतायत, म्हणून ते आत शिरले, आणखी आत शिरले, आणखी आत अंतपुरात गेले, ते तिकडे नंद महाराज आणि यशोदापासून रडतायत, त्यांच्या अश्रूंच्या त्या नद्या आहेत दोन ज्या वाहत आहेत, जेव्हापासून कृष्ण गेले 11 वर्ष 52 दिवसाच्या काळामध्ये, तेव्हापासून जे रडणं सुरू केलं ते थांबत संपलंच नाही, झोप नाही, निद्रा नाही, भूक नाही, तहान नाही, काही नाही, फक्त अश्रू प्रवाह. तो उद्धव एकदम अवाक झाले बघून, हे कसलं प्रेम, एवढं प्रेम की नदी वाहते नुसतं असं असं दोन तीन असं धाराने वाहते कपड्यावरती, कपडे चिंब पूर्ण नंदभवनामध्ये पूर्ण पाणीच पाणी, आणि मग नदी बनून ते पूर्ण प्रवाहित होऊन खाली वाहते, तिकडे पण ते जोरात वाहते, असं नाही की भाई एकदम अशी बारीक लगकशी नदी, असं नाही, भरभरून वाहती नदी. हे प्रेम बघून उद्धव महाराज पूर्ण अवाक झाले, त्याचं ज्ञान वगैरे पूर्ण असं भ्रष्ट झालं पूर्ण मनामध्ये, त्यांचं ते कल्पना होती ना मी असं करून तसं करीन, त्यांना हे शिकवीन ते शिकवीन, त्यांना योग शिकवीन प्राणायाम शिकवीन, सगळं विसरून गेले, डॉक्टर ट्रीटमेंट विसरून गेला, काय ट्रीटमेंट द्यायची आपल्या पेशंटला, तिकडनं ते आलं ते विचार करत ना की त्यांना मी हे शिकवीन, मग असं करीन, मग तसं करीन, ते दुःख हरण करीन, त्यांचा समतोल करीन मनाचा, स्वतःच आपला समतोल आणि ज्ञान हरवून बसलेले उद्धवजी महाराज यांचं प्रेम बघून. आणि मग त्यांनी जे काय प्रश्न केले त्यांना की त्याला लोज दोन्ही कोण देतं, त्यांना माझी आठवण येते का, तर त्यांना कोण रात्री गाणं म्हणतं, म्हणजे कसं आई करताना मूल नेहमी जाणत असतं, आमचे बाबा ना 55 वर्षाचे होते आणि आमची आजी 80 वर्षाची होती. तरी पण ती लहान झाला की तिला वागवायची वडिलांना, ओरडायचे वगैरे एकदम, हे उठ 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 उठ, 8 वाजले उठ उठ, म्हणजे सोमवारी दुकान बंद असतात ते झोपायचे उशीरपर्यंत. आई वळून ओरडायची आमच्यासमोर, कारण आईकरता जरी मुलगा झाला 60 वर्षाचा तरी तो बाळच असतो. जेवला का रे तू, झोपला का रे, आराम केलास का, थोडा आराम करून घे, किती दगदग करतोस. तसं हे यशोदाबाई तिकडून जेव्हा कृष्ण गेले ना तेव्हा 10 महिने आणि 10 वर्ष 4 महिने वय होतं. काही लोक म्हणतात 11 वर्ष 52 दिवस, ठीक आहे, म्हणजे लहान, म्हणजे जास्त मोठं मूल नाही. तर तेव्हा पण ते स्तनपान करायचे आणि तेव्हा पण दोन्ही खायचे आणि तेव्हा पण खुशीत जाऊन फिरायचे, तेव्हा पण ते रात्री अंगाई गीत गायचे तिच्याकरता. तिला वाटतं अजून तो त्याच वयाचा आहे आपला मुलगा. तर तो 16,108 बायकांचा पती झाला, आता द्वारकाधीश राजा बनलेला आहे तो. हां, तरी म्हणते त्याला अंगाई गीत कोण म्हणते आजकाल, त्याच्याकडचं दूध कोण काढतं, त्याला लोणी कोण खायला घालतं, आंघोळ कोण घालतं, आंघोळ, त्याला माझी आठवण येते का, असे विसर पडते. म्हणजे एवढं प्रेम, एवढं प्रेम की देहभान पण नाही, कालभान पण नाही, आणि पात्र म्हणजे देशपात्र भान पण नाही. भक्तीमध्ये आल्यानंतर ना देश काल पात्र हे तीन भान नष्ट होतात एकदम चरम ठिकाणी उतल्यानंतर. वेळेचं भान राहत नाही, देहभान राहत नाही, काळाचं भान, वेळेचं भान राहत नाही, स्थानाचं भान राहत नाही. देश काल पात्र आणि आपल्या समोर कोण आहे त्याचं भान राहत नाही. फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण, पाती पाती पे श्याम, डगर डगर पे श्याम, यमुना तटी श्याम, हर पेड़ में श्याम, हर पत्ते में श्याम, श्याम रंग में ऐसी ऐसी रंगी, श्याम भई में श्याम, वो श्याम ही सब जगह, श्याम ही श्याम, पनघट श्याम, यमुना तटी श्याम, ये बगल जगत श्याम, भांड्यात श्याम, भांड्याचा बाहेर श्याम, अन्नात श्याम, सगळ्या वस्तूत श्याम, तेवढे कृष्णमय. कारण का तो मनात बसलेला आज जाऊन डोळ्यात बसलेला आहे, तर मग त्या डोळ्यात जे बघेल तिकडे श्यामच दिसणार आहे, अशी अवस्था आहे. नंदगाव हे फार अतिशय उत्कट स्थान आहे बरसानाप्रमाणे. तर नारद मुनी प्रश्न विचारतायत की यशोदा माईने असं काय पुण्य केलंय की ज्यामुळे त्याला कृष्णाला पण धमकवायचा अधिकार प्राप्त झाला. नारद मुनी आजकीत क्वेश्चन, असं कसं होऊ शकतं? साक्षात परब्रह्म, परमपुरुषोत्तम, लीला पुरुषोत्तम, गोलोकर, गोलोकेश्वर भगवंत, परात्पर भगवान, त्यांना पण ओढायची शक्ती कोणाकडे दिली आहे? यशोदा माई का? तर आपल्या आईचं ते ज्ञान आहे की मी परब्रह्म आहे, हे प्रथम ते हरण करून त्यांना मग इथे पाठवतात जन्म देऊन. कारण त्यांना ते आईचं प्रेम पाहिजे ना, त्यांना ते आईचं प्रेम अनुभवायचं असतं. ते द्वारकेमध्ये मथुरेमध्ये ते अनुभवू शकत नाही, आईचं कुशीत जाऊन स्तनपान नाही करू शकत. तर ते जे प्रेम त्यांना अनुभवायचं आहे म्हणून त्यांनी यशोदा, नंदबाबा, 5 नंद, नंतर 9 उपनंद आणि जे काही बरसाना हे सगळे माणसं आहेत ना, त्या सर्वांचं ग्वालबाल गोपी, त्या सर्वांचं ज्ञान जे आहे ते सर्व हरण करून त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना कोणाला ठाऊक नाही हे कोण आहेत, म्हणून एकदम फ्री आहेत त्यांच्या कांद्या धरण्याकरता, त्यांना शिक्षा देण्याकरता, दंड देण्याकरता. असं हे परम भाग्य आहे. आणि असं म्हणतात की द्वारकेमध्ये श्रीकृष्ण भगवंत पुन्हा 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 आपल्या बायकांना आईच्या बद्दल पुन्हा पुन्हा सांगायचे. आता जर बायका आपल्या बोलल्या माझी आई की चांगली होती, तर इथे द्वेष निर्माण होतो. नवरा बोलला माझ्या आईचा हातचं जी पावभाजी मी खाल्ली होती लहानपणी, ती सगळा कसं काय तुलाच कवर येणार, तिथं राग येतो बायकोला आपल्या. पण ह्या बायका अशा इतक्या अतिउत्कृष्ट बायका की त्यांना ना असं वाटायचं की आपण कसं त्याला देऊ शकू हे प्रेम, आपण प्रयत्न केला पाहिजे द्यायला. तर रुक्मिणी बसलेली आहे, कृष्णाला वारा घालते, स्वतःच्या हाताने 56 भोग बनवून कृष्णाला स्वतः खायला घालते, स्वतः देते काय हवं काय नको बघते. आणि कृष्णाला असे असे तंद्रीमध्ये कुठेतरी गेले तुम्ही, त्याला वाटतं काय काय स्वामी काय चुकलं का, म्हणजे काय मीठ कमी आहे का, लक्ष नाही तुमच्या जेवणामध्ये. पण असं नाही ग, तुझं जेवण फारच उत्कृष्ट आहे, तू भाग्यलक्ष्मीची भाग्यलक्ष्मी आहेस, तुझ्या जेवणात काही त्रुटी नाही, काही दोष नाही, इतकं स्वादिष्ट जेवण आहे. परंतु काय सांगू तुला, माझी आई लहान असताना यशोदा माई काही कडक कडक वस्तू असतात ना, आपला कसा लाडू कडक बुंदीचा, आपण सगळे तोडू शकत नाही, मग कोणतं तोडतं आपल्याकरता, मग आपण खातो, तर ते लहान मुलाला तर कसं तोडणार. म्हणून ते असे कडक पदार्थ आई माझी स्वतः खायची, ते पूर्ण तोडून त्याचं पूर्ण असं करून जे निघेल ना ते छान पैकी ते मला खायला घालायचं. ते पक्षी कसे असतात स्वतः ते असं खातात आणि मग ते थोडं जाऊन जाऊन मग आपल्या पिल्लाच्या टाकतात तोंडामध्ये. तर ते जे स्वाद होता त्याचा त्या वस्तूंचा स्वाद आईने अर्ध चर्वण करून काढून म्हणजे तोंडात घातलेले जे पदार्थ होते त्याचा स्वाद जो आहे ना तो याला कसा येणार. आणि बायकांना म्हणते कबूल आहे हो ते कसं येणार आपल्याला. आणि आईच्या प्रेमाचे खूप वर्णन करायचे. तिथे आईला खूप काळजी की माझी आठवण करतो की नाही पण तिकडे कायम आपल्या बायकांना आईचा गुणगान करत राहायचं असं वर्णन दिलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि कसं आहे की ते ब्रह्मांड लीला जे ना आपण बघतो ना ते माती खाल्ली मग ते बलरामजी आले त्यांनी कंप्लेंट केली मग कृष्ण म्हणाले की ते ना बलराम आणि सगळे भाऊ भाई सगळे आहेत ना ते आज हरले आमच्याकडनं म्हणून त्यांनी रागावून ती कंप्लेंट केली की माती खाल्ली माती खाल्ली. मी काय माती बीती नाही खाल्ली. मग खूप वाजवाज होतो बलराम म्हणतो नाही नाही खाल्ली बघा हा पण म्हणतो हा बघा मंडली बद्दल सांगतो यांनी खाल्ली. त्यांनी काय करावं आता माझ्या वाले हातच्या काकडाला असा कशाला तोंड उघडून दाखव मग तो डोंगडू दाखवलं. तर काही क्षण गंमत म्हणून त्यांनी आपल्या तोंडामध्ये ब्रह्मांड दाखवलं भगवंताला आईला आपल्या. आईला वाटलं की मी झोपेच्या का जागेत आहे काय मला काय डोकं म्हणजे फिरलंय काय भ्रम झालाय काय मनोविकार झाला काय दिसतंय कळत नाही. आणि त्याच्यावरती भर म्हणून काय स्वतः पण दिसली आतमध्ये तोंडात बघते आईच्या म्हणजे मुलाच्या तोंडात बघताना स्वतः पण पाहिलं अशी अनंत ब्रह्मांडामध्ये ती दिसते स्वतः बघते आतमध्ये. मला वाटलं बाप रे याला मी किती ओरडले छडी दाखवली त्याला किती घाबरवलं मी दंड दिला त्याला किती वेळा बाप रे परम भगवान आहे. लगेच हात जोडून प्रार्थना करणं सुरू केले लोक वेग बोलणं सुरू केले. त्यांना ना आवडलं नाही ते कारण आईकडून तशी अपेक्षा नव्हती त्यांना की आईचा भाव बदलला तर मग आपलं कसं होणार हे वास्तव्य कसं होणार संपन्न. लगेच तोंड बंद केलं आणि एक स्थित हास्य दिलं छान पैकी बघा किती भगवंताचा प्रभाव आहे. तोंड बंद करून स्मित हास्य केल्या क्षणी जे जे काय पाहिलं होतं भयंकर म्हणजे तिच्या दृष्टीने भयंकर सर्व विसरून गेली आई आणि लगेच त्याला स्तनपान करायला लावलं लगेचच. तर भगवंताला पण हे मातृत्व जे आहे आईचं वात्सल्य ते फार प्रिय आहे. ते काही मिनिटाकरता त्यांनी मजा केली पण त्यांना ते वाटलं वाप रे आता हे बरोबर नाही होत आहे जरी आई असं समजायला लागली आणि रोज प्रार्थना लागली तर मला मग दूधपान कोण करणार मग ती भोग लावणार मंत्र म्हणून गंती बाजून असं करून खायला येणार नाही मला ती भगवंत आहे ना मी असं आहे यांचं महात्म्य. स्वतः भगवंताला पण जास्त वेळ ऐश्वर प्रकट करवत नाही ते पण यांचं वात्सल्य प्रेम जे आहे ना ते इतकं प्रभावी इतकं प्रभावी आहे की ते त्यांच्या ऐश्वर्याच्या समोर ते टिकतच नाही ऐश्वर टिकूच शकत नाही. किती ऐश्वर प्रकट करा पण यांचं वात्सल्य ते ती घनीभूत वात्सल्य जे आहे ना त्याच्या प्रभावासमोर यांचं ऐश्वर तिथे टिकत नाही अशी भूमी आहे वात्सल्य भूमी. त्या ठिकाणी कृष्ण भगवान आणि बलरामांनी बाललीला केल्या. नंदभवनाचं इतकं भाग्य आहे काय सांगू तुम्हाला की मणिमय आंगन नंद के खेलत दो भैया. लहान लहान मुलं अजून चालता पण येत नाही हा रेंगतायत ते अशी रांगतायत मुलं तर ती मुलं नंदभवनाच्या अंगणामध्ये खेळतायत. फार मोठं वर्णन आहे सुंदर वर्णन आहे काय करतायत फक्त खेळतायत बस. इतकं छान वर्णन आहे की त्या मुलांना चालता पण येत नाही आहे मग ते असे रांगतायत आपल्या म्हणजे घुटवन घुटवन चल रे गुडघ्यावरून असे काय म्हणतात रांगतायत रांगतायत मुलं गुडघ्यावरती रांगत रांगत चाललेले आहेत. आणि यशोदा देवी बसलेली आहे नंद महाराज बसलेले आहे द्रोणी बसलेले आहे आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत त्यांची ते सुंदर सुंदर लीला बघून. आणि काय करतायत ते तिकडे एक मनुष्य आला लगेच कोणतरी मोठा मनुष्य आला धका घातलेला तर एवढेच ना मुलं एवढी मुलं लहान लहान ते एवढं मोठं मनुष्य जे मागे मागे गेले असे हे आणि ते धगा पकडून असे उभे राहिले. आणि मग कळलं की आपले बाबा नाही आपले हे कोणतरी वेगळेच आहे तर घाबरून पळत आले. आणि नंदमाराच्या नळी यशोदाच्या कुशीत कृष्ण आणि बलरामजी रोणीच्या कुशीत घाबरून मग ते म्हणते अरे नाही घाबरू रे ते आपलेच माणसं आहेत आपल्याच गावचे नाही. असं म्हणतात की राधा राणीच्या पण जीवनामध्ये ही कथा घडलेली आहे. कृष्ण महाराजांच्या अंगणामध्ये ती पण रेंगते आहे रांगत आहे आणि त्यावेळी मनुष्य बाहेर नाही तो ते पण धगा पकडते उभी राहते आणि लगेच धावण आईच्या गोष्टी जाते घाबरून. तर ते काय म्हणतात आचार्य हे वल्लभाचार्यांनी लिहिलेलं आहे भजन ते काय म्हणतात की बघा किती भाग्य यांचं, जे भगवंत पूर्ण जग चालवतात त्याला सुद्धा चालायला शिकवते. आणि काय म्हणते, हे नीट चाल, काय करतो ती यशोदेला, यशोदा काय म्हणते रोहिणीला, बघ बघ कसा बघ, ते पायात घातलं ना घुंगरू, ते घुंगरू त्याला इतके आवडतात ना, ते छुम 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 त्याला आवाज इतका आवडतो, तो चालत नाही तिकडे छुम छुम करतो. अरे चाल ना, चाल का नाही, चालत का नाही तू, तर मग हा पाय नाही, छुम 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 छुम, मग चाल ना मग ह्या पाय नाही, परत छुम छुम छुम, बघ 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 चालत नाही, फक्तच आवाज करतोय, फक्तय नुसता पाय तिकडे, मग चल पुढे, चल चल मगला उडत चालायला शिकवतो. म्हणजे बघा बघा, जे संपूर्ण विश्वाचं संचालन करतात ते आपल्या आईकडून चालायला शिकतात. मग त्याला मग मामा काका आई बाबा तोतो टीटी असं शिकवतात. अरे त्यांचा उपदेश पूर्ण जग चालवतो, त्यांच्या उपदेशाप्रमाणे पूर्ण जग चाललेलं आहे, देवी देवता संचालन करतात देवाचं. ज्या ज्याच्या व्यक्तीमुळे सगळ्या जगाच्या व्यक्तींना शक्ती मिळते बोलायची, वाचा शक्ती प्राप्त होते, ते आता शिकतायत बोलायला आपल्या आईकडून. हा आणखी कसं गंमत बघा, नंदभवन असं वरती आहे ना, अंगण असं वरत आहे आणि खाली अशा पायऱ्या आहेत ना, मग ते खाली येणार जमिनीवर होते आपण अशी, तर ते पहिली पायरी आता आपल्यासारखी अशी नव्हती पायरी. आता कसं आपली एवढी एवढी उंची ना, पायऱ्या पण लहान लहान, पूर्वी आम्ही आलो होतो ना इथे बसस्थानामध्ये, एवढ्या एवढ्या पायऱ्या होत्या, आम्ही पण तरुण होतो मी चढायचो तेवढे, आता कशा मध्ये तीन पायऱ्या आल्या त्याच्या. हा पण तेव्हा कसं द्वापर युगातले माणसं ना, स्वतः कृष्ण होते 10-15 फूट म्हणजे तरुणपणी झाल्यानंतर, नंदबाबा पण मोठे मोठे होते, पायऱ्या पण मोठ्या मोठ्या होत्या, पण हे बाळ लहान आहे आता सध्या ना, मग त्या बाळाला नेहमी कसं कुतूहल असतं बघा, कधी पण तुमचं घरचं बाळ बघा घराबाहेर जाऊन ते कुतूहलाने बघतं शिडी किती मोठी आहे, ते उतरायचा प्रयत्न करतं, चप्पल घालतं ते बाळ मुलांचं मोठे चपला घालतं आणि मग ते प्रयत्न करतं उतरायचं, मग उलटं उतरायचं का सुलटं उतरायचं का पूर्ण प्रयत्न करत करत खूप प्रयत्न करतात. तसं कृष्णाला पण कुतूहल आहे की नंदगावची शिडी मला उतरायची आहे, आणि मग ते असं सरळ प्रयत्न करतात, मग उतरता येत नाही कारण पायरी खूप लांब, पाय खूप छोटे है ना, मग ते असे लटकतात पाय, मग काय करतात पाय लागतच नाही, मग ते उलटे झाल्याचे. आपण कशी शिडी कशी उतरतो, तरी अशी सरळ उतरत नाही, उलटी उतरतो, अशी पकडून उतरतो आपण, तसे मग ते उलटे झाले, पायरीवरती हात ठेवून असं पोट आहे ना, पोट असं पायरीवरती असं लटकवलं, थोडं मोठं आहे पोट कृष्णाचं, थोडंसं दही दूध खाऊन चांगलं असं मस्त गोल मटल तसं, आणि मग पाय असे लटकत आहेत आणि मग आता ते दिसत नाही मागे ना किती किती खोल पायरी आहे म्हणून, मग ते असे असे झुलत आहेत असे 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 असे, कळलं मला कसं ते समोरचं डोकं मागे पाठ पोटावरती पायरी आणि पाय असे असे लटकत आहेत. अरे तिकडून नारद मुनी आले, ते फक्त अरे बघा बघा परत ब्रह्म बघा अरे लटकलेले परत ब्रह्म बघा, तर आनंद झाला त्यांना बघून. हेच सुख आहे नंदगावचं, ते पूर्ण जग नियंत्रित करतात, तिकडे लटकले ते पायरीवरती कुठे पायरी खाली पोचते का बघतायत, त्यांचे पाय पोचतात का, मग लगेच रडले ते नारद मुनी. तर का रडले, त्यांना तत्क्षण त्या लोकांची आठवण झाली जे लोक हिमालयामध्ये नाक दाबून तपस्या करतायत प्राणायाम, आणि त्यांना कसं कळणार हे परब्रह्म लटकलेले, त्यांना पण कळलं पाहिजे ना, हे त्यांना दया आली त्यांची की जे निर्विकार निर्विशेष भगवंताची साधना करतात तपस्या करतात, त्यांना कसं कळणार हे नंदगावात काय आनंद चालू आहे, ते या भावनेने त्यांना रडू आलं. तसं अनेक तास लीला चाललेली आहे, नंदबाबा शिकवतायत, मग आई शिकवते आहे, मग रोहिणी शिकवते आहे, हा मग त्याच्यानंतर त्यांना रोज सकाळी श्रृंगार करून ते गोशाळेत नेतात त्यांना, मग ते कसे छान पितांबर आणि नीलांबर घालून छान मोर मुकुट घालून दुकाना सजवून त्यांना पाठवतात गोशाळेमध्ये, आणि लहान लहान बछडे आहेत ना ते बछिया आणि म्हणजे वासरू थोडंसं तिकडे जा, थोडंसं तिकडे जा, असं नाही एवढं नाही बस बस. तर ते गेले ना आणि तिकडे मग काय होतं, पहिली लीला काय जाऊन त्या बैलांची शेपटी पकडायची वासराची, एवढेच आहे त्यांच्या म्हणजे वासरू त्यांच्या मोठं उंची, त्यांची उंची अर्धी, जाऊन ती शेपटी पकडायची, मुलांना खूप कुतूहल असतं शेपटी पकडायचं, मग शेपटी पकडली ते वासरू बिसरायचं असं, दोघांनी शेपटी पकडले तिथून वासरू बिसरायचे आणि धावायला लागायचे आणि हे आपली शेपटी सोडायचे नाही, मग काय होणार ह्यांना एवढं चालता येत नाही वेगाने धावता येत नाही, मग काय करायचे खाड पडायचे खाली, आणि खाली काय आहे एकदम छान मुलायम मिश्रण आहे शेणाचं आणि गोमूत्राचं छान मिश्रण एकदम, म्हणजे एवढं एवढं छान की पडल्यावर पण लागणार नाही तुम्हाला काही पोटावर, आणि पोट पण गोल मटवल छानपैकी असं पडल्यानंतर त्या चांगल्या मुलायम मिश्रणामध्ये हे चालले आहेत वाहत आणि वासरू पुढे बिघडून वाहत धावत आहेत. त्या मागून कृष्ण बलराम शेपटी पकडून धावत आहेत आणि असे गोल 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 पूर्ण गोशाळेत फिरतायत. ते काय शेपटी सोडत नाही, ते काय धावायचं बंद करत नाही. आणि इकडे रोहिणी म्हणते यशोदा देवी काही लवकर लवकर ये, बघ बघ तू काय चाललंय बघ. दोघांच्या वेळामध्ये अश्रू वाहत आहेत आणि ते इतका आनंद घेत आहेत की आपली दोन मुलं कसं दिल्या करतायत. इतकं चंदन अगुरू लावून शृंगार केला होता, त्याच्यावरती गोबर आणि गोमूत्राचं मिश्रण लावलेलं आहे. एकदम छान दिसत आहेत ते. गालावरती गोबर मिश्रण लावले लागलेलं आहे, नाकावर लागलेलं आहे, कानाला लागलेलं आहे, हाताला लागलेलं आहे. हां सगळी धोती पिवळी झाली, पिवळी धोती ती शेणाने माखली गेली. इतके छान दिसत होते ते. त्या अवस्थेत त्यांनी त्यांना मग सोडवलं आणि मग धावत आली मुलं त्या शेणात माखलेली मुलं आणि स्तनपान त्यांनी करावी किती सुंदर. तर असा आनंद त्यांना तिथे वैकुंठात मिळणार का? सत्य आहे का वैकुंठामध्ये लक्ष्मी आणि लक्ष्मी सहस्त्र सत संभ्रम सेव्य मानव अशा अवस्थेमध्ये असं करू शकतो का? आपण नाही करू शकत ना, पण इथे जायला लागते आपण. म्हणून ही भूमी एवढी पवित्र भूमी की ज्या ठिकाणी भगवंत स्वतःला विसरून आपलं जीवन चालवायचा प्रयत्न करतात. तसं हे नंदगाव इथे भगवंताचे जे सखा आहेत ना ते पण खूप प्रकारचे आहेत. इथे वेद जे वेदरूपी होते ना देवी, म्हणजे वेद वेद आहेत ना वेद, त्याला म्हणतात श्रुती, म्हणजे ऐकायचं ज्ञान श्रुती. तर त्या पण देवी होत्या. तर त्याच्यामध्ये ना वेदांमध्ये भगवंताबद्दल ना इतकं असं प्रत्यक्ष वर्णन दिलेलं नाही आहे. म्हणून त्या देवी एकदा ना आल्या भगवंताकडे आणि म्हणाल्या की भगवंता आमचा उद्धार कसा होणार, आमच्यामध्ये तुमचा उल्लेख पण प्रत्यक्ष नाही आहे, तर आमचा उद्धार कसा होणार. भगवंताने त्यांना काय केलं, त्यांना ना गौलोक वृंदावन दर्शन घडवलं, म्हणजे साक्षात परब्रह्म. तर तिकडे त्यांनी काय पाहिलं की गोपी सगळ्या मिळून ना अतिशय सुंदर पद्धतीने शृंगार रसामध्ये माधुरी रसामध्ये सेवा करतात भगवंताची, अतिशय उत्कृष्ट. मग त्यांना प्रेरणा प्राप्त झाली त्या गोपींचं दर्शन फक्त करून, बोलणं झालं नाही म्हणून लांबून. त्यांना म्हटलं की आपण पण हे करावं, म्हणून भगवंतांनी प्रार्थना केली आम्हाला पण ना तुम्ही हा जन्म द्या तुमच्या वृंदावनामध्ये. तर त्या श्रुतीरूपी गोपी आहेत ना त्या आल्या जन्म घेऊन नंदगावमध्ये या उपनंदांच्या घरी त्यांच्या मुली बनल्या, त्या छोट्या छोट्या मुली तिकडे नाही बनल्या इथे बनल्या. अशा खूप गोपी इथे आल्या, कोसलदेवी गोपी, मिथिला देवी, मिथिला रूपिणी गोपी आणि ऋषिचारी ते पण इकडे आले होते. असं बरेच गोपी इथे नंदांच्या घरी जन्म घेत होते. आणि त्या लहान लहान गोपी ना, त्या लहान लहान गोपी जेव्हा यशोदा माई सेवा करायची कन्हैयाची, हां सेवा करायची, तेव्हा ते असे तत्पर उभं राहायचं किम करा हा काय करू, सांगेल ते करायचे. हे तावेल दे, शंख पकड, हे परात पकड, हे चंदन पकड, हे घासून दे चंदन वळवून दे. लहान 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 कामं, वस्त्र घेऊन उभी राहा, टवल घेऊन उभी राहा, शंख घेऊन उभी राहा, जल घेऊन ये, हे तुळस घेऊन ये, फुलं घेऊन ये, सुगंधी द्रव्य घेऊन ये, असं करून ते उभं राहायचं. आणि मग कृष्णाचा पूर्ण स्वातर्विधी श्रृंगार होईपर्यंत लोणी त्याला देईपर्यंत ते उभारून ते सेवा करायचं. तर त्या मुलींना नंदगावामध्ये राहून कृष्णाची सेवा केल्यामुळे यमुना भेटले एके दिवशी आणि यमुनेने कृपा केली त्याच्यावरती. मग त्यांना काय वाटलं होता की लहान मुलींना वाटलं की हा आपला पती व्हावा अशी त्यांना भावना निर्माण झाली सेवा केल्यानंतर. तर त्यांनी ती इच्छा यमुनेकडे प्रकट केली की आम्हाला असं पूर्ण करा आमची इच्छा. मग यमुनेने त्यांना कृपा करून कात्यायनी व्रत सांगितलं. कार्तिक महिना संपल्यानंतर 30 दिवस अतिशय कठोर व्रत, उपवास करून हविष्य बाण करून दिवसभर मंत्रजप करून कात्यायनी देवीची त्या वाळूची मूर्ती करून तिची पूजा करायची दिवसभर. 30 दिवस अगदी निराहार राहून केवळ संध्याकाळी थोडंसं हविष्य, मीठ त्यात मीठ आणि नाही तिखट नाही काही नाही, फक्तच हविष्य ते भक्षण करायचं. आणि त्या 30 दिवस त्यांनी व्रत केल्यानंतर 3व्या दिवशी मग कृष्णाने अतिशय लहान लहान रांगणारी मुलं घेऊन तिथे गेले होते यमुना किनारी. या यमुना किनारी राहून त्यांनी तपश्चर्या केली 30 दिवस. त्या ठिकाणी वस्त्रहरण करण्याकरता म्हणून कृष्ण गेले. ते वस्त्रहरण जे केलं आहे ना त्या श्रुतीचारी गोपींचं वस्त्रहरण केलं. त्याच्यानंतर 5व्या दिवशी त्यांना त्यांनी रासामध्ये रासलीलेमध्ये प्रवेश केला अशी कहाणी. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या गोपी आहेत ज्यांना प्रभू रामचंद्रांना गोपी भेटल्या होत्या, मैत्री मिथिलामध्ये जेव्हा ते साखरपुडा लग्न करण्याकरता गेले होते, आपल्या आईकडे गेले कौशल देशामध्ये, तिकडे काही त्यांना बायकांनी सांगितलं आम्हाला कोणा लग्न करायचं तुमच्याबरोबर, अशा अनंत प्रकारच्या गोपी आहेत, त्याचं वर्णन आहे गर्ग संहितेमध्ये। त्या अनंत प्रकारच्या गोपींना नंदगावामध्ये वास मिळालाय बहुतेक गोपींना, आणि कृष्णाच्या बाल संगोपनामध्ये सेवा करून त्यांना ती परिपूर्णता प्राप्त झाली आहे। म्हणजे सर्वांनी एक एक करून मग रासलीलेमध्ये प्रवेश केलेला आहे। असं हे नंदगाव आहे ना, अतिशय उत्कट धाम आहे भगवंताचं, आणि इथे तर अनेक जागा आहेत। आता आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत। असं आहे ना की नंदगावाचं महात्म्य वर्णन करायला गेलं की संध्याकाळ पण बसू शकतो आपण, एवढी लीला आहे इथे भगवंताची। ती स्थाननिष्ठ नाही लीला, हा प्रसंगानिष्ठ लीला आहे। म्हणजे कसं, लीला आफ्टर लीला, पण इथे स्थानं पण खूप आहेत, अतिशय उत्कृष्ट स्थान आहेत। तसं हे स्थान आहे, त्याचं नाव काय, आशेश्वर कुंड। ते कोण बसलेले आहेत, आशेश्वर महादेव। तर हे जे महादेव आहेत ना, ते दोन वेळा आले भगवंताचं बालरूपाचं दर्शन घ्यायला। एकदा गोकुळात आले, सेम कथा तिकडे पण, सेम कथा इकडे पण, पण त्यांचं नाव तिकडे काय आहे, चिंताहरण महादेव, गोकुळामध्ये आहेत ते। सेम कथा आहे, आणि मग ते जेव्हा तिकडून इथे शिफ्ट झाले तर इथे पुन्हा आले, त्याचं नाव काय पडलं, आशेश्वर महादेव। तर जेव्हा ते भगवंताचं दर्शन घ्यायला आले इथे, तेव्हा ते ऋषी बनून आले होते, ऋषी बनून साधू बनून आले। नंद मला पोचले, भवती भिक्षाम देही म्हटलं त्यांनी। यशोदा आली ताटामध्ये मोती मणी धान्य मिठाई फळं बिळगून आली, तर ते काय म्हणतात, अरे माता मला हे दान नको आहे, मला ही भिक्षा नको आहे, मला वेगळी भिक्षा हवी। म्हटलं काय हवी तुला वेगळी भिक्षा, तर म्हणे मला तुझ्या बाळाचं दर्शन हवंय। लगेच आईच्या मनामध्ये बाल तो तुटले, हे काय नवीन, आणि लगेच मन चालू झाला विचार करायला, हे वाटतंय कपट आहे। कधी बाई बनून आले, कधी रणावर्त बनून आले, कधी बैलगाडी बनून आले, कधी बैल बनून आले, कधी काय काय बनून आले, कधी बछडा बनून आले, आता साधू बनून आले। म्हणजे कंस आता इतका बिघडलेला आहे की आपल्या राक्षसाला साधू बनवून मला माझी धार्मिकता पाहून मला भुलवण्याकरता म्हणून पाठवलं यांना, तर मी नाही बसणार, अशा सगळ्या षडयंत्रांनी बळी नाही पडणार, घ्यायचं तर घ्या चालते वा। ते म्हणे नाही हो माते, ते म्हणे नाही, तुम्ही लोक राक्षस आहात, तुम्ही दररोज विविध रूप प्राप्त करून तुम्ही माझ्याकडे येता, माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करता, तर मी नाही बसणार तुमच्या या षडयंत्राला, चालते वा इकडनं, हे हवं तर घ्या नाही निघून जा। ते म्हणे नाही नाही माते, मी तसा नाही आहे, मी वेगळा आहे। हो सगळे असेच होते, तू पण त्यातलाच आहेस, असं उधळलं तिपले त्याच्यावरती, जा म्हणून तोंडावर दार बंद करून टाक। शंकर भगवंत आहेत ते, कैलाशावरनं आले होते वेश बदली करून, आशेने आले होते की मला बाल रूप बघायला मिळेल, कारण तिथे गौलोक वृंदावनामध्ये किंवा वैकुंठामध्ये कुठे बालरूप दर्शन, जेव्हा ते पृथ्वीवरती अवतरतात तेव्हाच बालरूप दर्शन बघायला मिळतं रामाचं आणि कृष्णाचं। तेव्हा सगळे देवता येतात वेश बदलून, बघा चैतन्य महाप्रभू आले तेव्हा आले होतं की नाही, सची माता जेव्हा जगन्नाथ मिश्रा उत्सव त्याचा साजरा होत होता तेव्हा खूप अशी दिव्य लोक माणसं आली होती, तेजा पुंज लोक, पण न ओळखीची अनोळखी माणसं। आता विचारणार कसे, तुम्ही कोण हो, तुम्ही कसे आलात लग्नामध्ये, समजा काही माणसं आली पोटबीट घालून, तर आपण हिंमत नाही करू शकत विचारायला, आपल्याला वाटतं की त्यांच्याकडचे असतील, त्यांना वाटतं यांच्याकडचे असतील, पण कोणी हिंमत नाही करत विचारायचं, आणि ती माणसं कपडे घालून घेऊन जातात निघून। तसं ते त्या नंदोत्सवामध्ये पण खूप माणसं आली होती अशी, पण ते विचारू नाही शकले की तुम्ही कोण हो, कुठून आलात तुम्ही, कोणाचे कोण तुम्ही, कारण ते देवता सगळे होते। हां एनिवे सर्व आठवत गोष्ट ती अशी गोष्ट आहे की नंद महाराजांनी एवढं लुटलं ना गोकुळामध्ये, एवढं लुटलं एवढं लुटलं सामान, सात पर्वत त्याच्यावरती रत्न माणिक शिखर बनून त्यांना वाटलं, धन दौलत आणि गायी वाटल्या, घोडे वाटले, हत्ती वाटले सगळे, आणि त्यात शंकर भगवान पण आले होते बघायला, यशोदामाई भवानीदेवी पण आली होती। शंकर आले नंदीला घेऊन आणि आई आली गणपतीला घेऊन, ते जेव्हा हत्ती वाटायला सुरुवात केली ना, तिने आपल्या मुलाला कसकुशीत घेतलं, आईला पण देऊन टाकेल, गणपतीला पण हत्ती म्हणून वाटून टाकेल ना दानमध्ये, म्हणून खाली उभा करायला हातात घेतलं लगेच गणपतीला। आणि जेव्हा बैल आणि गाय वाटण्यास सुरुवात केली ना, लगेच नंदीला आपल्या खुशीत घेतलं शंकराने, ते आपण निघून जायचे ते दान करून टाकतील त्याला, पण सुंदर लिहिलं आहे त्याची। तर ते खूप दुःखी झाले, आई एकदम ठाम आहे, कुठच्याही परिस्थितीत दर्शन देणार नाही, तुमच्या ह्या षडयंत्राला मी बळी पडणार नाही, चालते बा तुम्ही त्यांना। म्हणजे दुःखी होऊन बिचारे अश्रू घेऊन इथे आले. त्याचं नाव काय आशेश्वर वन ह्या ठिकाणी आले आणि रडू लागले. काय करणार आता? अरे फुल चार जण आईकडे, फुल चरणागत आहे भगवंत आपल्या आईच्या खुशीमध्ये. फुल चार त्यांच्याकडे, ते जर नाही म्हणलं तर काय शक्य आहे? व्हॉट इज अ चान्स? सुधाबाई जर म्हणत असेल की नाही जाणार दर्शन, तर कुठे आणखी वशिला लावू? मुंडामात पण तिथे सत्ता चालत नाही त्या ठिकाणी. तर टॉप सत्ता म्हणते नाही शक्य, साने कोणाकडे जाऊ? काय उपाय नाही उरला. त्याने काय केलं? रडणं सुरू केलं आणि त्यांना पुकारणं सुरू केलं. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. भगवंताला पुकारताना कसं रडावं आणि त्यांना रडत रडत कसं पुकारावं याचं उदाहरण केलंय मी, स्थापन केलंय उदाहरण, आदर्श स्थापन केलंय. जे अशक्य आहे ते पण शक्य झालं त्यांच्या हृदयाच्या काकुळतेने, हा रडण्यामुळे. आता काय शक्यता काय आहे? शुद्ध जेव्हा नाही म्हणते तेव्हा शक्यता काय? इम्पॉसिबल आहे ते, अशक्य गोष्ट आहे ती, अशक्य प्राय गोष्ट आहे. परंतु अशा भावनेने, अशा उत्सुकतेने, अशा काकुळतेने रडले शंकर भगवानाने बसून. ते कृष्णाला पण धावलं नाही, त्यांनी रडणं सुरू केलं. आता जो आईच्या अधीन बालक आहे त्याच्याकडे एकच अस्त्र असतं, ते म्हणजे रडणं. अरे डॉक्टर आम्ही आहोत ना, आमचं बाळ जर रडायचं आम्ही जाऊ, सगळं आमची बुद्धी भ्रष्ट व्हायची. हा डॉक्टर आहे मी, मला सगळं माहिती आहे, सगळं मी शिकलेलं आहे, पण माझं बाळ जेव्हा रडायचं ना तेव्हा मी इतरांना फोन करायचो. काय करायचं आता बाळाचं, काय होतं कळत नाही त्याला. सगळं नॉलेज फेल होतं तिथे. वात्सल्य असं असतं ना की तिथे नॉलेज काम नाही करत. डॉक्टर असलं काय आलं, मनुष्य आहे ना पहिल्यांदा, त्याचं काय? तिथे रडणं सुरू केलं. मग आता काय रडल्यानंतर काय करतं? पहिल्यांदा स्तनपान, हे स्तन सोडून दिलं, नाही पाहिजे मला दिलं. मग खेळणं दिलं, हे सोडून दिलं. मग लोणी दिलं, हे टाकून दिलं लोणी. मग खुळखुळा दिला, तो फेकून दिला. म्हणजे तुम्ही जे काय उपाय म्हणून द्याल रडण्याकरता, थांबण्याकरता, ते नकारून आणखी जोरात रडणं सुरू केलं. सगळे उपाय हरले. आता तेव्हा मग मातेचं मन जे आहे ना ते खूप दुःखी झालं. काय करावं, काय करावं, काय करावं, बाळ रडतंय आपलं, काय करावं, काय करावं. मग सगळ्या गोपींना बोलवलं, तुम्ही अरे बघा रे काय करता, त्यांनी काय गेली गाणी म्हटली काय, नटकून दाखवलं काय काय केलं. हा काय थांबेना रडायचं, आणि तुम्ही जे काय प्रयत्न कराल ना आणखीन मोठ्याने रडणार. मग तेव्हा पौर्णमासी आली, भवानीचा अवतार. असं म्हणतात की ज्या दिवशी मथुरेवरून गर्भवती रोहिणी सुरक्षेकर्ता म्हणून इथे पोचली त्या दिवशी पौर्णमासीने इथे प्रवेश केला प्रथम. आणि नंद महाराजांना विनंती केली की तुमच्या राज्यात मी राहू इच्छिते. नंद महाराजांनी अतिशय प्रेमाने त्यांना बरसाना नंदगावच्या रस्त्यावरती उजवीकडे म्हणजे इथून फारच जवळ एक आश्रम बांधून दिला. त्याचं नाव काय? पौर्णमासी पुरोहितानी आश्रम. इथून फारच जवळ आहे ते. उद्धव केळकरला पुढे, दोमिलवनच्या पुढे या साईडला नंदगावच्या या बाजूला. तर तिकडून ती आली. ती कोण आहे? पौर्णमासी भवानी देवीचा अवतार आहे ती. कृष्णाच्या लीलेमध्ये हा रोल घेऊन ती आली होती. कसा रोल घेतला त्यांनी? गोपींची गुरु, सांदीपनीची आई, मधुमंगलची आजी, असा रोल घेऊन ती सर्व गोपी, यशोदा, प्रभावती, ह्या मोठ्या मोठ्या गोपींच्या शिष्या. मग ती आली, तिला बोलवणं गेलं. तर ती म्हणते, अरे यशोदा, तर ठाऊक आहे का ते कोण आहेत? ते अगं ते कैलासवरून आलेले महान ऋषी आहेत. ते कसं म्हणणार माझे पती आहे म्हणून, है ना? म्हणजे फार महान ऋषी आहेत ते. तुला झाला गैरसमज, तू राक्षस राक्षस नाही आहे. कदाचित तुझ्या बाळ जे आहे त्यांच्या कृपेमुळे थांबेल रडायचं. त्याच्यावर काय भूत प्रेत बाधा झाले झालं असेल ना काय? तुला वाटतंय की भूत प्रेत त्याच्यावरती बाधा झाली का, त्याला काय खाल्लं त्यांनी, पुन्हा दुखते का काय? त्याला जे काय कळत नाही ना की त्यांच्या कृपेमुळे ते मूल थांबेल रडायचं. आता बघा मातेचं मन बघा. बाळाच्या सुरक्षेकरिता त्या ऋषींच्या तोंडावर दार बंद केलेलं आहे एकदम ठामपणे. तुम्ही काय म्हणाल? त्यालाच बोलवा. तुम्ही काय म्हणणार? मी नाही बाबा बोलवत, तू जा बोलवायला, मी नाही काय बोलू शकत. स्वतः तयार झाले लगेच. हो हो, काय हरकत नाही. म्हणजे कसं ना, त्यामध्ये स्व नाही आहे, स्व कुठेच, फक्त कृष्ण आहे बस. त्याच्याकरता विरोध पण करेन, त्याच्याकरता होमन म्हणेन, म्हणजे दोन्ही विरोधी कृत्य करेन एकाच वेळी त्याच माणसाकरता. जर कृष्णाचं हित त्यामध्ये असेल सन्निहित, तर मी ते करणार. लगेच गोपींना पाठवलं आणि काय पाठवलं संदेश देऊन? यशोदा माई बोलवत आहे असं नाही, रोहिणी बोलवत आहे किंवा ती प्रभावती बोलवत आहे. ज्याने दरवाजा बंद केला त्याला माहित नाव देतो ना, तीच तुम्हाला पुन्हा बोलवत आहे कारण बाळ रडत आहे. आणि इथे त्याला आमंत्रण दिलं आणि त्याला घेऊन गेले सन्मानपूर्वक. आणि जेव्हा वर गेले तेव्हा ते बाळ असा मोठाच रडत आहे. हा माझा अर्थ नाही, खूप अतिशय आनंद, म्हणजे जरी कृष्ण रडले ना तरी तो खूप आनंद होतो मनाला, म्हणजे आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो. सुंदर रुदन आणलं बाहेर रडता रडता. आणि कृष्ण आणि शंकर भगवंतांनी त्या ऋषीच्या रूपामध्ये त्यांच्या पायाला स्पर्श केला. पायाला स्पर्श करताच रडणं बंद, ही छान गोष्ट केली. काय आपण शिकतो याच्यात ना, की जे जे काय अशक्य असतं त्याची प्रामाणिकपणे निरपेक्ष इच्छा केली ना तर भगवंत अद्भुत लीला रचून ती पूर्ण करतात. त्यांना कसं माहिती आहे काय आता काय करणार, मला भेटवणार कसे. भगवंतांनी लीला केली रडायची, हा त्यातून आपल्या आईला मजबूर केलं की ह्याला दर्शन द्यायला पाहिजे म्हणून. तर काय म्हणते यशोदानंतर, थोडं प्रेम ना आपल्या मुलावरती, ह्याला आपण अपमान करून दार तोंडावर बंद करून पाठवून दिलं होतं, त्याला काय म्हणते असं करा तुम्ही, तुम्ही ना इकडेच राहा, कारण हा पुन्हा रडला की तुम्हाला पुन्हा बोलवेन. जब जब मेरा लाला रोवे तब तक दर्शन दीजिए, है ना, ठीक आहे इथेच राहा आमच्याकडे. तुम्हाला मी ना वादा करते, वचन देते की तुम्ही इथे राहाल ना तर तुम्हाला त्याचा पहिला भोग तुम्हाला देत जाईन, त्यांचा अभिषेकाचं पण तुमच्यावर टाकत जाईन, तुम्हाला जे काय हवन करते बघत जाईन. तुम्ही ना आता खाली पण नका राहू, इथेच राहा, वरतीच राहा. तर वरती आपल्या घराच्या एका पायरीच्या खाली स्थान दिलं त्यांना, नंदीश्वर महादेव अजून बसले तिकडे ते. म्हणजे याचा जर काय असतं, याचा अर्थ काय झाला, जेव्हा बाळ रडतं तेव्हा आपण खेळणं वापरतो बाळाकरता, त्यांना रडू नये म्हणून, थांबावं म्हणून. तर यशोदा मातेने शंकर महादेवाला खेळणं बनवलं, खेळणं त्यांना कळतंय ते की आपलं खेळणं बनवते आहे, तर त्यांना मंजूर आहे ते. त्याचं म्हणत नाही की मी महादेव शंकर आहे, मला एवढं साचवचं काम देतात मी, ती काय समजता का आपल्याला तुम्ही, असं नाही. जी काही मी असेल महादेव, पण जी काही तुच्छ सेवा मिळेल ना ती मला कबूल आहे, माझं भाग्य आहे. ह्या लिले माध्यमातून मला जर ही तुच्छ सेवा मिळत असेल तर मी तयार आहे त्याच्याकरता. तर साक्षात शंकर महादेव खेळणं बनले भगवंताकरता. इकडून परत जाईपर्यंत जेव्हा जेव्हा रडले तेव्हा त्यांना बोलवलं आणि रडणं थांबवलं त्यांचं. ही भूमिका आहे शंकराची, ती आपल्याला समजणं आवश्यक आहे. आपण त्यांना फक्त देवता म्हणून बघतो, त्यांचा भाव काय ते आपल्याला कळलं पाहिजे, किती महान भाव आहे त्यांचा. भेदभाव नाही सेवेमध्ये करत, जी मिळेल ती सेवा करायला तयार आहे. त्यामध्ये यशोदा माईला, नंद महाराजांना आणि कृष्णाला आनंद होईल की आपण सेवा करायला तयार आहोत, असे यांची पोझिशन. तर ह्या लिलेमधनं खूप काही शिकायला मिळतं आपल्याला. आपण तर कोणच नाही होतो, आपल्याकडे काय योग्यता आहे, तरी आपला किती अहंकार असतो. एवढी महान व्यक्ती त्याला महादेवचं स्थान प्राप्त आहे, त्यांना कुठे अहंकार आहे, काहीच अहंकार नाही त्यांना, ते खेळणं बनण्याकरता तयार आहेत. तर आपण पण प्रार्थना करूया, यशोदा माई मला पण खेळणं बनव, तेव्हा कधी रडेल तेव्हा मला घेऊन जा आणि वाजव. ते थांबले तर बरंच आहे, चांगलंच आहे, तुम्ही पण सेवा त्यांची पण सेवा होईल, है ना. असं आपण मागणी केली पाहिजे भगवंताकडे की तुम्हाला जे काय आवडेल ना तसं खेळणं बनवा. हां, कुत्रं बनवा, मांजर बनवा, माकड बनवा, जर तुम्हाला बरं वाटत असेल, कृष्णाला आवडत असेल तर माकड बनवा. मी आतून दाखवू तुम्हाला, वरती उड्या मारून दाखवू, फुलट्या फुलट्या. हां, असं भावना आहे त्यांची. हे स्थान त्याचं प्रतीक आहे, आशिषोर कुंड. या ठिकाणी शंकराने तपश्चर्या केली, रडून रडून भगवंताला पुकारलं, इथे बसून आपल्याला शिकवलं कसं त्यांना पुकारायचं. हां, ते पुढे पावन सरोवर आहे, त्याच्या पुढे आशिषोर महादेवच्या पुढे तेर कदंब आहे, तिकडे भगवंत रोज आपल्या गाईला गाई चारतात ना जंगलामध्ये, तेव्हा तिकडे एकत्र करतात त्या तेर कदंबाच्या. तिकडे सुंदर वृक्ष आहे, आता होतं आता नाही आहे, दुसरे वृक्ष आहे तिथे. तर आम्ही जेव्हा आलो तो पूर्वी एकदम 86 साली, तेव्हा एकदम असा उंच वृक्ष होता, एकदम उंच, खूप उंच कदंबचा वृक्ष. तर गौ चारण करून आल्यानंतर तिकडे भगवंत त्यांना एकत्र करायचे. कसे? तळावर चढायचे एकदम उच्च शाखेवरती आणि मग मुरली काढायचे. आणि त्या मुरलीमध्ये ना 8 स्वर आहेत, 8 स्वर. त्याला 6वा स्वर वाजवायचे, कारण 6वा स्वर आहे ना, ते 2 परिणाम आहेत. 6व्या स्वराचा एक परिणाम आहे की दगड विरघळतात. तर 6वा स्वर वाजला की लगेच जिथे जिथे बसले तिकडे दगड त्याचं विरघळणं सुरू होतं. जगामध्ये अशी कुठली सायंटिफिक शास्त्रीय प्रक्रिया नाही, ज्याच्या पद्धतीने आपण दगड विरघळू शकतो, तुम्ही लोखंड विरघळू शकता, सोनं विरघळू शकता, चांदी विरघळू शकता, द्रव चांदी द्रव सोनं बनवू शकता, द्रव लोह बनवू शकता, परंतु दगड तुम्ही विरघळू शकत नाही. ते फक्त दिव्य पद्धतीने जेव्हा भगवंत सहावा स्वर वाजवतात तेव्हा ते दगड पण विरघळतात. आणखीन काय होतं की सहाव्या स्राव स्वरात जेव्हा सहावा स्वर वाजतो मुरलीमधून जो स्वर निघतो तो स्वर सगळ्या गायींना आपल्या नावाच्या रूपाने ऐकू येतो. म्हणजे त्यांनी वाजवला तो मुरलीचा स्वर, पण त्यांना काय ऐकवणार, हे धवली, हे कमरी, हे तिलकिनी, हे कालिया, हे सुरभी, असं ऐकवणार. हे इतक्या अनंत लक्षवधी गायी आहेत, त्या प्रत्येकाला एक नाव आहे. ते 108 जे ग्रुप आहेत गायींचे, त्याचं वर्णन चक्रवर्ती बाजार दिलेलं आहे, कुठच्या कुठच्या प्रकारच्या गायी होत्या, त्याच्यामध्ये कसं कॉम्बिनेशन होतं, आणि 108 असे कळप त्यांचे. त्या प्रत्येक गायीला एक एक नाव असायचं. तर प्रत्येक गायीला फक्त ते नाव ऐकू येणार, तुला तुमचं, त्यांना त्यांचं, आणि मग सगळ्या गायी धावत येणार. कशा येणार धावत? असे कान वर, असे डोळे वर, आणि शेपटी वर, आणि धावत असे मान पण वर. हा, कारण वरती बसले ना ते, तिकडून नाव देतो. धावत धावत तिथे उभं राहणार, आणि काही गायी ऐकून पण न ऐकल्यासारखं करणार, त्यांना जास्त अटेन्शन हवं असतं. मग काय गायीना म्हणणार भगवंत, तुम्ही सगळ्या इथे उभी राहा, उभे राहा, मी आत्ता आलो. आणि जाऊन त्या सगळ्या गायींना ज्यांनी ऐकून पण न ऐकल्यासारखं केलं ना, त्यांना फक्त पुन्हा असं आणि प्रत्यक्ष घेऊन येणार. मी सगळ्यांना गोळा करणार, पुन्हा मुरली वाजवणार, आणि मग तिकडून निघणार आपल्या घराकडे. अशी लिला आहे तिरकदंबाची, गोपाष्टमीला ती लिला होते. ज्या दिवशी भगवंताचं 5 वर्ष वय पूर्ण झालं, त्या दिवशी नंद महाराजांनी त्यांना मोठ्या गायी भार सोपवला, की आता तू ह्या परिघामध्ये चालण्यापेक्षा मोठ्या गायींना घेऊन दूर दूर जाऊ शकतोस. खूप मोठी लिहिलं आहे, खूप खूप छान लिहिलं आहे. पण ते स्थानाचं महत्त्व कसं आहे, की ते भगवंत ते गायींना बोलवत आहेत, या या या. तसं ते आपल्याला पण बोलवत आहेत मुरली वाजवून. त्यांची मुरली या आसमंतामध्ये कायमची वाजवत असते. काय म्हणतात त्याला, श्रीमान रास रसारंभी बन्सी वट तटस्थित कर्षण वेणू सनैर गोपीर गोपीनाथ श्रीयस तुना. काय करतात ते, मुरली वाजवून सगळ्यांना बोलवत आहेत, या रे या चिमण्यांनो परत फिरा रे, चला रे, किती मस्ती करणार होते, येऊन किती वर्ष राहणार इथे, चला मग आपल्या घरी परत जाऊया आपण, असं म्हणून ते पुन्हा पुन्हा आमंत्रण देणार त्यांना. पण ते आपल्या कधी ऐकवणार त्याची मुरली, जेव्हा आपल्या आजूबाजूचा आणि आपल्या आतला कोलाहल जेव्हा बंद होईल ना, गोंधळ, तेव्हा ते मुरलीचा आवाज ऐकू येईल. जोपर्यंत इथला आवाज मोठा आहे तोपर्यंत तिथला आवाज कसा ऐकू येणार. तेव्हा काम वासनेचा क्रोधाचा आवाज जेव्हा कमी होईल, तेव्हा शांतता निर्माण होईल, तेव्हा तो दूरचा आवाज तुम्हाला ऐकू येणार, की कोणतरी बोलवत आहे, कोई बुला रहा है. त्यांची मुरली कायम वाजत असते, तर ती मुरली आपण ऐकावी. ही कथा ऐकल्यानंतर त्यांची मुरली ऐकावी, त्यांची हात ऐकावी, आणि त्यांच्या चरणी जाण्याचा पुन्हा मार्ग अनुसरावा, स्वीकार करावा, अशी भगवंताची इच्छा आहे. आपण म्हणजे गायीप्रमाणेच आहोत, असं इथे ते भटकत असतात त्या, त्यांना ते बोलवतात इथे. तर भगवंत आपल्याला पुकारत आहेत, आणि भगवंताचं गायीवरचं किती प्रेम आहे. हां, खाली उतरून जाऊन त्यांना घेऊन येतात. असं नाही की तुझा नाही नको जाऊ, आम्ही जाऊ निघून, असं नाही. प्रत्येक गायीवरती प्रेम आहे. मग ती कधी ऐको नाही ऐको, कधी पालन करो मुरलीचं आवाजाचं पालन करो, यावं नाही यावं, जाऊन त्यांना घेऊन येणार फक्त पाहून, आणि प्रेमाने जाणार. आणि कसं, यथा गाव तथा गोपाल, जसं गायनी गायचं तसं मी राहणार. ते चप्पल नाही घालणार, मी पण नाही घालणार. आई म्हणते छत्री घे, चप्पल घे, लांब चाललं तो आता नाही घेणार म्हणे. सगळ्या गायींना दे, मग घेतो. तर किती पाहिजेत, 9 लाख गायी, 37 लाख बूट पाहिजेत त्यांना, आणि 9 लाख छत्र्या पाहिजेत. ते म्हणे त्यांना जर दिलं तर मी घेणार. आई म्हणते माझ्याकडे तेवढं नाही आहेत, माझ्याकडे 2 जोडी आहेत चप्पला आहेत, आणि एक दोन छत्र्या आहेत, हवं तर घ्या, नाही घेत म्हणे. नाकारलं त्यांनी. खूप आश्चर्य वाटलं आईला. ती पूर्णमाशाकडे गेली, त्यांनी चर्चा केली, कवी कर्णापुराणी खूप मोठी चर्चा केली त्यांनी. का असं सांगायचा उद्देश असा आहे की भगवंतांनी ते फार साधं जीवन अवलंब केलं होतं. भगवंतांनी एक ग्वाल बाल म्हणून सगळ्यांना आनंद दिला, खूप गायींना, बकऱ्यांना, वासरांना, आईला, बाबांना, मित्रांना, मैत्रिणींना खूप आनंद दिला. सांगायचा मुद्दा असा होता की त्यांचे खूप प्रकारचे मित्रगणी आहेत. एक नर्म सखा, एक प्रिय नर्म सखा, नंतर परमेश्वरी सखा, अष्ट सखा, असे त्यांचे खूप प्रकारचे आहेत. त्यात ते आणखीन तीन प्रकार आहेत, त्या म्हणजे एक छोट्या वयाचे, एक समवयस्क आणि एक मोठ्या वयाचे. छोट्या वयाचे जे आहेत ना ग्वालबाल, लहान लहान वयाचे, ते त्या श्रुती गोपी तर लहान लहान गोपी त्यांच्याबरोबर सेवा करतात भगवंताची, आईने सांगेल तसे करतात. ते लहान ते पण असतात गौचारणामध्ये, पण ते कसे काय पण ते त्याला मांडी मांडीवर झोपायला द्या, तिचं पाय झेपा, त्याला डोकं झेपून द्या, त्याची सेवा करा, त्याची बॅग घेऊन चला, असे सगळं ते निम्न सेवा करतात लहान वयाचे. आणि समावेश कसे दांडगट, तर त्याला शिव्या घालणार, तिच्या खांद्यावर चढणार, त्याला दंड देणार, त्याला ओरडणार, त्याला गेममध्ये हरवणार, त्याची कुस्ती खेळणार, समवयस्क. आणि त्या समवयस्कामध्ये श्रीदामा सगळ्यात प्रिय, अतिशय प्रिय. आणि मग थोडेसे मोठे, जास्त मोठे कोण नाही, थोडेसे मोठे म्हणजे कसे मंडली भद्र वगैरे, ते मोठे असतात. म्हणजे काय आई का म्हणते, ते तुम्ही मोठे ना, तुझी रक्षा करायची, हा हा खूप नटखट बाळ आहे, कधी उडी मारतो, कधी कुठे उडी मारतो, कुठे कुठे काय काय करत असतो, लक्ष ठेवायचं याच्याकडे. कधी आग पितो, कधी काय माती खातो, लक्ष ठेवायच्याकडे. मग ते ना असे असे म्हणजे सिक्युरिटी गार्ड जागी ठरायचे, असे बघत बघत काय करतो हा, आणि रिपोर्ट द्यायचे आईला, आणि आज असं केलं तसं केलं. ते तुझे ते बलरामाच्या ग्रुपमधले, आणि बलराम मोठा ना, आई म्हणे तू मोठा ना, जा तुझं कर्तव्य आहे लहान भावावर लक्ष ठेवायचं. त्याच्या नेतृत्वाखाली हे सगळी मंडळी थोडी वयाने मोठी असलेली, त्या सर्वांनी मिळून कंप्लेंट केली होती त्यांनी माती खाल्ली म्हणून. ते काय म्हणतो कृष्ण, आमच्या गेममध्ये आज हरले ते म्हणून त्यांनी कंप्लेंट केली अशी असे अद्भुत लिला इथे असते. आणखी काय सांगू, भरपूर सांगायचं आहे पण वेळ कमी आपल्याकडे. तर माखन चोरी लिला, हां 10 मिनटं आहेत. तर माखन चोरी लिला ते म्हणतात की वैकुंठाचं अद्भुत ऐश्वर त्याग करून मी इथे आलो, या गोपींचं ताक आणि तूप आणि दही आणि लोणी मला मिळावं म्हणून नवनीत चोर बनण्याकरता. हां म्हणजे खूप लिला आहे तशा. तर ते ना आपली यशोदा माई आहे ना, एवढं प्रेम भगवतावरती की सगळ्या जगातलं जे बेस्ट 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 सर्वश्रेष्ठ जे आहे ते आपल्या मुलाला मिळालं पाहिजे. पण त्यांनी ना कमळाचा सुगंध असलेलं गवत शोधून काढलं म्हणजे आपल्या अंगणात लावलो, मोठ्या अंगणात. त्या गवताला कमळाचा दिव्य सुगंध आणि त्यांनी त्या आपल्या गायींतून, लक्षवधी गायींतून 100 गायी निवडल्या होत्या, खास गायी, अतिशय शुद्ध गायी. आणि त्यांना ते फक्त ते गवत खाऊ घालायचे. आणि त्या गवताचं भक्षण केल्यानंतर दुधाला पण कमळाचा सुगंध यायचा. बघा कसे तशी योजना आहे. आणि ते जेव्हा दूध दही लावायचं त्याचं, त्याला पण सुगंध कमळाचा आणि अतिशय तीव्र सुगंध त्यातून निघणाऱ्या लोण्याचा, म्हणजे पद्मगंधा गाय, पद्मगंधा दूध आणि पद्मगंधा लोणी, पद्मगंधा दही आणि पद्मगंधा तूप, अशी व्यवस्था. आणि ते तूप आणि ते दही आणि ते लोणी हे भगवंताला द्यायचे होते. एवढी विशेष काळजी घ्यायची. स्वामी साधं काम नाही बाबा, ठीक आहे कोणतरी करताय कोणतरी करताय आपण त्याला खायला लागलं असं नाही, स्वतः करायची, स्वतः करायची. इतके घरी नोकर असायचे पण स्वतः संदेश बर्फी पेढा बनवायची, स्वतः गाईचं दूध काढायची, स्वतः वजन लावायची आणि स्वतः मंथन करायची. मागचे पण करायचे असं नाही, नोकर खूप होते पण प्रेमापोटी स्वतः करायची आई. आणि गळ्यापर्यंत कंठापर्यंत हा कंठ त्याला खाऊन बाहेर घात पाठवायची. त्यांना माहिती आहे आपला मुलगा कसं आहे, ते इथे जाऊन खा, तिकडे जाऊन खा, याच्याकडे चोर, त्याच्याकडे चोर. तर त्यांनी चोरी करू नये म्हणून ते काय करायचे, हा कंठ लोणी इथपर्यंत नको नको म्हणेपर्यंत खायला घालायचे. म्हणजे येण्याकऱ्या प्रकारे त्याला भूकच नसेल तर तिकडे कसा आपण चोरी करून खाईल. तर हा कंठ भक्षण करून तरी पण ते जाऊन चोरी करून खायचे. एकदा ना एका गोपीकडे ते गेले, ते म्हटलं ये रे ये रे ये, तुझ्याकरता मी आज एक पात्र दही बनवून ठेवलेलं आहे. माझी एक अट आहे ती म्हणजे मी घरात ते जिकडे ठेवलेलं आहे तिथे शोधून काढायचंस, मग तुला ते मिळेल. आणि ती काय एवढी शाणी ना, ती उखळ घेतली की नाही, उकळीच्या वर त्या मटका मटक्यावरती उखळ ठेवली, मी तो मटका जो ना तो दहीचा त्याच्यावरती उखळ ठेवली, त्याच्यावरती बसली आणि म्हणते आता तो शोधायचा कुठे आहे. तर गेले सगळ्या शोधायला मुलं सगळे. तर कसं ना ते पद्मगंध ना ते सुगंध येतो ना सुगंध, त्यांना बरोबर कळते कुठे दही कुठे दूध कुठे तो खोलायचे. तर ते घर फिरून यायचे आणि सांगायचे कुठे आहे तो गोपी, तिकडे सुगंध यायचा. मग त्यांना काही वेळानं कळलं की ह्याच्या पायाखालीच आहे ते. त्यांनी काय केलं आता काय करावं, नाही तू जा 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 शोधून घे, शोधलं की तो तुझाच पात्र आहे आज, काय तुला दंडबंड करणार नाही, तुलाच ठेवलेलं आहे ते. आणि ते खाली ठेवलं पडलं आपल्या खुशीखाली. त्याने काय केलं, मुलांना इशारा केला जा रे कोठ्यात जा आणि वासरांना सोडून टाक. वासरांना बांधलं सोडलं, सगळी वासरं लुटली आपल्या आईला जाऊन आणि सगळं दूध प्यायला लागली. आणि हे धावत आले, अरे गोपी बघ 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 वासरं सुटली, सगळी गाय गायीचं दूध शुभून संपून टाकलं तुझं. तर ते धावली लगेच लगेच दुखा काढली आणि मटका खायला लागले. परत धावत आली ती, म्हणाले बघ सरळ सोप्या पद्धतीने बोलले असतीस ना की हे घे दही तर दूध वाचलं असेल तुझं, आहे ना. आणि चालाके केलीच आमच्याशी, दूध पण गेलं आणि दही पण गेलं, सगळं संपलं आज. हा हमसे चालाकी नाही करणार, हा तू किती क्लुप्त्या करशील ना, माझ्याकडे वर्षभर खूप क्लुप्त्या आहे तुझ्याकरता. आधी राहिले त्या भेटी रोखली 15 मिनिट बाकी, 2 मिनिट रुकू ना, बता रहा हूँ आप लोगों को देखना. मैंने कहा 11 बजे आपको अवधान मिलेगा, 11 बजे. हाँ ऐसा नहीं प्रेम से दंड देऊ नका त्यांना. तर काय म्हणत होतो, तर मग एका ठिकाणी ना आता प्रभावती नेहमी यायची इथे, प्रभावती कोण उपनंदाची बायको आणि खूप मोठ्या बायका यायच्या आमच्याकडे. चोऱ्या करतो. ते सांगायचे की कसं शक्य आहे, सकाळी त्याला मी आकंठ लोणी भरवून पाठवते, मला विश्वास नाही बसत तुमच्याकडून खातो म्हणून. तुझं एवढं म्हणता की असं केलं तसं केलं हे केलं ते केलं, अरे एकदा त्याला रंगेहात पकडून तर घेऊन या ना, एकदा रंगेहात पकडून घेऊन या, मला कळेल की खरं खरं काय ते. तर एकदा एका गोपीच्या घरी कृष्ण आहे ना असे दोन्ही हात इथेपर्यंत पुढून खात आहेत, पण मटका एवढा मोठा आणि त्याची एवढी तेवढी उंची एवढी तेवढी मोठी मग मटक्यापेक्षा, तर तो पूर्ण हात टाकून पूर्ण असं खातो हात आणि त्या खाताने खातो एवढं पर्यंत लोणी लागलेलं आहे. तर गुरु म्हणते हा हे छान सीन आहे, एकदम रंगे हात पुन्हा तोंडावर पण लोणी हातात पण लोणी पण लोणी, म्हणजे कसं काय प्रूफ करायची गरज नाही. तर आले गोपी आणि त्या पकडलं असं दंडाला पकडलं, आज तुला पकडलं चोरी करताना पकडलं. म्हणतो मी चोरी नाही केली, मग काय करतोयस. अगं गोपी मी तुझ्या घराच्या बाहेरून चाललो होतो तर मी ना मुंग्यांची मोठी लाईन बघितली, तर मला वाटलं कुतूहल वाटलं की मुंग्यांची लाईन कुठे चालली आहे, म्हणून मी त्या मुंग्यांच्या लाईनच्या मागे मागे गेलो, तुझ्या घरात शिरलो आपोआपच. थंडी रांग आज चालली होती, मला वाटलं बाप रे ते लोणी खायला चालले असतील. मी आणखी पुढे पुढे गेलो तर ती रांग त्या मटक्यापर्यंत. मला खूप वाईट वाटलं की तुम्ही एवढ्या मेहनत केलेलं एवढं लोणी दूध काढून गरम करून थंड करून दही करून मंथन करून लोणी कमवलेलं लोणी तुमचं आहे आणि एवढं किंमतीवान मूल्यवान लोणी ह्या मुंग्या खाणार. बघितलं मुंग्या अशा सरतात वरती वरती वरती, त्यांनी हात प्रवेश केला लोण्यामध्ये, मग मी हात घातला त्या मुंग्या काढण्याकरता. मग मला कळलं की त्या आजपर्यंत मुंग्या आहेत, तुम्ही आजपर्यंत हात घातला आणि सगळ्या मुंग्या काढल्या. तर जेव्हा त्या काढल्या ना तर काही मुंग्या हातावरून कसं आल्या, हातावरून अशा वरती वरती आल्या आणि मला मग काय कसं म्हणजे कसं तरी व्हायला लागलं ते गुदगुल्या. मग काही मुंग्या वर चढल्या, दंडावरती आल्या, खांद्यावरती आल्या, गाळ्यावरती आल्या, मग घालावरती आल्या, मग ओठावरती पण आल्या. मला खूप गुदगुल्या झाल्या, मग मी न राहून तो हात काढला आणि असा पुसला. माझ्या ओठाला ते लोणी लागलं आणि मग मला ना कधी कळलंच नाही ते जीभ बाहेर कधी आली आणि ते चाटलं कधी म्हणून. ती माझी जीभ जी आहे ती माझ्या नियंत्रणाबाहेर गेली पूर्णपणे. त्या लोण्याच्या आकर्षणामुळे त्या सुगंधामुळे मला राहवलं नाही, मलाच कळलं नाही कधी खाल्लं ते, पण मी लोणी नाही खाल्लं. तुमचं लोणी वाचवतोय मुंग्यांपासून. काय बोलणार गोपी, हा बाबा तू खा आता, काय तुझ्याशी काय चर्चा करणार. मग आता एकदा प्रभावतीने खूप कंप्लेंट केली, मग तिला ना खूप खूप झापलं त्या आईने तुला माहिती की तुम्ही लोक ना माझ्या मुलाला बदनाम करता, माझा मुलगी निष्पाप आहे, आमच्याकडे का कमी आहे का असं खूप भांडणं केली. म्हणजे म्हणाले की आता तुला असं वाटत असेल ना की तू घेऊनच चला एकदा, मग मी मानेन. तिने पण माझं खणपटलं बसलं की मी तुला पकडून आणणार, किती दिवस ऐकायचं ही गोष्ट नाही. आणि त्यांचं कसं आहे ना, तर कंप्लेंट करणार पण जेव्हा बनवणार ना तर काय म्हणणार, माझ्या घरी यावा, माझ्या घरी यावा, माझ्या घरी येऊन चोरी करता व्हावा. मनामध्ये विचारतेच असतात. आणि जाणार ना कंप्लेंट करायला तेव्हा बघा ईश्वर माझी इथे उभी आहे, हा आता कंप्लेंट तुम्हाला करायला पाहिजे ना, अशी इकडे बघून असं करतो तसं करतो असं करतो तसं करतो असं नाही करणार, इकडे बघून कंप्लेंट करणार. तो मुलगा असा करतो, तो घरी येतो आमच्या, त्याच्यामध्ये बघतो कुठे तू, तर ते कशा करता कंप्लेंट करते, तिला दर्शन पाहिजे कृष्णाचं, तर आतमध्ये आहे तिकडून आला तर दिसेल ना, म्हणून कंप्लेंट करायचा बहाणा घेऊन ही इथे उभी आहे पण बघतो तिकडे. हां, तरी काय करायचं, तिचा निर्णय घेतला आपण ना आता ना. मग ती सांगतात की अरे आम्ही ना ते उंच उंच बांधतो ना ते मटके, तरीसुद्धा हा कसा काय सुटू काढतो माहीत नाही. मला वाटतं त्याच्या शरीरावरती जी माळा आहेत ना, माळा मोत्यांच्या त्या रत्नांच्या, त्यांच्या प्रकाशामुळे त्यांना दिसतं ते सगळं. तू माळा काढून टाक, तर ते माळा काढून टाकला आहे सुदैनी नुसत्या फुलांच्या माळ्यातल्या, तरी शोधून काढतो. मग आता काय करणार, ते गोपी म्हणतात की याच्या ना शरीरामधूनच प्रकाश बाहेर पडतो. कृष्ण बलरामाचा त्या प्रकाशामध्ये सगळ्या दिसतं अंधारामध्ये, कृती पण वर लावा बरोबर शोधून काढतात. असं रोजचं चर्चा आर्ग्युमेंट करून करून थोडी त्या म्हणाल्या की आता म्हणाला पकडू देता. आणि एकदा एका रूममध्ये मोठ्या घरामध्ये अनेक दारं असलेल्या, सगळी दारं बंद केली आणि सगळे मटके असे ना खाली लावले असे एकदम त्यांच्या आवाक्यामध्ये असे येतील तसे मोठे मोठे मटके असे दोणी भरून, दही भरून, तूप भरून, दूध भरून, असं काही एक हवं ते पूर्ण प्रचूर मात्रेमध्ये लटकवलं आणि खाली आणलं आणि प्रत्येक मटक्याला घंटी लावली. आणि घंटीचे काय बोलले, ते घंटी जेव्हा तो कृष्ण खाईल ना तेव्हा मोठ्याने वाजायचं तुम्ही. हां, आपण काय करणार, आपण बाहेर जाऊन दडणार आणि सगळं दारं बंद करून सगळे खिडकी ओपन करणार वरून आणि तिकडून तो येणार. आपण झुडपात छुपणार म्हणजे लपणार आणि नावं ठरवली की तू कृष्णाला पकडायचं, तू बलरामाला पकडायचं, तू मधुमंगलला पकडायचं, तू सुदामाला पकडायचं, सगळं ठरवलं. म्हणजे कसं ना आयत्या वेळेला कन्फ्युजन नको ना कोणाचं काय तिकडे गोंधळ बाजला की कोण कोणाला पकडायचं ते सगळे पळून जातात निघून. आपण ह्यावेळी कन्फ्युजन नाही करायचं, ते खूप पळण्यात हुशार आहेत. तर आपण काय करायचं, आपला टार्गेट फिक्स ठेवायचा की काय झालं तरी मला फक्त शिलामाला पकडायचं बस, बाकी लोक पकडतील कोणाला पकडायचं. असं जोड्या लावून करून ते झुडपात लपून बसल्या. प्रवाणी कृष्ण बलराम मधुमंगल सर्व आले असेल, ते बघत बघत खिडकीतना उतरले. हां, अरे वा, एवढं खाली आज काय, आज दिवस कुठला आहे, तर भाग्यवान दिवस आहे आज. पण बघितलं की घंटी पण लावली आहे, म्हणजे काहीतरी षडयंत्र याच्यामध्ये. मग कृष्ण जाऊन भगवान घंटीशी बोलले, अगं घंटी तुला इथे का बांधलंय, ते म्हणते की असं असं प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे, माझी अशी तुला आज्ञा आहे की तू वाजायचं नाहीस, मी खाईन, माझे मित्र खातील पण वाजायचं काम नाही. पण हो भगवंता, तुमची जी सेविका आहे तुमची आज्ञा कशी, पण तुम्हीच तर मर्यादा घालून दिली ना की जेव्हा मी खाणार तेव्हा मी वाजायचं, म्हणून माझी सेवा आहे ती, पण आज माझी आज्ञा नाही वाजायचं. ठीक आहे, मग सगळ्यांनी जा रे खा रे, त्यांनी खायला सुरुवात केली. आणि मग काय केलं, शेवटी सगळ्यांनी खाताना बघून मग कृष्ण गेले. त्यांनी पण मटक्याला जाऊन हात घातला आणि तोंडाला लावल्यानंतर लगेच आणि इतक्या फास्ट गोष्टी घडल्या की ती घंटी वाजल्याबरोबर सगळे दारं उघडून गोपी आतमध्ये आल्या आणि झडप वाजली, झडप वाजली सगळ्यांसोबत. सगळ्यांनी सगळ्यांना पकडलं व्यवस्थित तुझ्याप्रमाणे, पण मुळे इतकी चतुर ना, अशी हाताला लवळी ना बसली होती, ते हात पकडला की चटकून गेली बोल सगळी आणि त्या खिडकीत ना पळायला लागली. पण सगळ्या दाराची बायका होत्या ना पडणार कुठून, सगळे असे एकमेकांवरती चढून मशी पळायला लागले आणि वरती गेलेली मुलं ती अशी ओढून ओढून पळायला लागली त्यांना, तर सगळी मुलं अशी पळून गेली. शेवटचा एक उरला, त्याचं पोट खिडकीपेक्षा मोठं, काय बोलणार आता, ब्राह्मणाचा पुत्र ना मधुमंगल, त्याचं पोट खिडकीपेक्षा मोठं, मग ते वरून ओढतंय एक खालून ओढतायत. मग आपला नियम काय सांगतो गुरुत्वाकर्षणाचा, खालचा फोर्स ज्यादा वरचा फोर्स कमी, मग त्याला खाली ओढलं. आता काय सगळ्यांच्या ऐवजी एकच सापडलं ना, एवढ्या गोपीने एकच सापडला, त्याला खूप त्याने बदलला, खूप बदलला, खूप फुटला, खूप बॉक्स दिलं, त्याला काय काय केलं, तो कृष्णा बलराम कृष्णा बलराम म्हणून ओढा लागला. अरे वाचवा रे वाचवा वाचवा रे बघा, तुम्ही पळून गेलात, मी पटकलो गेलो, मला मारतायत, मला वाचवा. तर कृष्ण भगवंताला बलराम पळून पळून गेलो होते ना, पण आवाज ऐकवला, अरे आपला मित्र रडतोय, ब्राह्मण पुत्र आहे तो, अरे आपण सोडून जाणार बरोबर नाही. परत यू टर्न घेऊन आले एकदम राजमार्गाने आले. ओपी लोक काय करतात मला कळते का, ते ब्राह्मणाचा पुत्र आहे. हां ब्राह्मणाचं मुलं आहे ते जानवं तोडलं ना, शाप दिलं ना, तुमचं लग्न आहे ना ते अशा म्हाताऱ्याशी होईल, तर सात लग्न झाले पूर्वी. तर बिचारा गोपी बोल्या होत्या, खूप घाबरल्या त्या, म्हणाले बाप रे हो तसे काय पडे लागले. तो लोक असा असा उठला, असा रुबाबात दुखला. लोक काय समजता, ब्राह्मण पुत्र आहे हा, म्हणून देश काल पात्र इम्पॉर्टंट असत. आधीचा काळ अनुकूल नव्हता, तेव्हा वाचवा रे वाचवा वाचवा रे वाचवा, काळ बदलला, तिथी बदलली, लगेच गबर होऊन. काय समजता, मला ब्राह्मण शक्ती काय माहित नाही, ब्रह्मतेज काय माहित नाही आहे, तोडू का तोडू का तोडू का, नको नको नको, काय करू काय करू सांगा, तुम्हाला कसा प्रसन्न करू, अपराध माफ करा, अपराध पोटात घ्या. ठीक आहे कृष्ण म्हणतो सांग सांग त्यांना, सांग त्यांना, एक मौका दे, संधी त्यांना दे. ठीक आहे सर्वांनी जायचं घरी आणि लाडू बनवायचे, आणि कसं आहे लाडू रिपीट होतं कामा नाही, याच्याकरता याच्याकरता सेम सेम रवाचा लाडू नाही पाहिजे, प्लॅनिंग करा आणि जितके लाडू बनवा तेवढे वेगळे बनवा सर्व, आणि ते पण प्रचूर मात्राने बनवा, आणि ताबडतोब घेऊन या, मी बसलेलो आहे वाट बघत. ते बसा बसवलं सिंहासनावरती, सगळ्या गोपींनी आपल्या घरी जाऊन अतिशय उत्कृष्ट स्वादिष्ट लाडू बनवले. माफी पाहिजे ना, आता अपराध क्षमा घ्यायला पाहिजे ना. तर तिथे बसवलं, तिथे घेवरकुंड आहे, तिकडे सिंहासन आहे, ते बसवलं तिथे जाऊन आणि अनंत लाडूंचा भोग लावला. आरती केली, पूजा केली, स्तुती केली, श्लोक म्हटले, मंत्र म्हटले, पायपूजा केली आणि मस्त लाडू खाल्ले. आणि म्हणायचा काय आशीर्वाद देऊ, तुम्ही आशीर्वाद द्या. म्हणजे म्हटलं की माझा आशीर्वाद असा आहे, तुमच्या मनात जो आहे त्याच व्यक्तीबरोबर तुमचं लग्न होईल, आणि पहिला शाप जो आहे तो आता कॅन्सल करत आहे. की सात बायका असलेल्या वृद्ध माणसाबरोबर तुमचं लग्न होईल ते आता मी रद्द करत आहे, डिलीट करत आहे त्याच्यावरती, आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहे, तुमच्या मनात जो आहे तोच तुमचा पती बनेल, असं मनामध्ये निघून गेले. असे खूप खूप गोष्टी आहेत, अशा अनंत गोष्टी आहेत देवाच्या माखण चोरीच्या, नवनी चोर लोणी चोर कृष्ण. तर आता काय आपल्याकडे गोवर्धन चाल आहे ना आपला, ठीक आहे त्यांना म्हणजे थोडं देऊ का वेळ 5 मिनटं, ते सोडणार नाही आपल्याला. हां हां सांगतो त्याला थांबायला, आपण त्यांना सांगू. जय जय श्री राधे.